नमस्कार मंडळी. ई प्रसारण इंटरनेट रेडिओच्या गप्पा गोष्टी या कार्यक्रमात मी आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. मी मंदार कुलकर्णी. आज आपले पाहुणे वैद्य दिलीप गाडगीळ यांच्याबरोबर त्यांच्या कामाविषयी गप्पा मारणार आहेत. वैद्य दिलीप गाडगीळ यांचा थोडक्यात जर परिचय करून द्यायचा म्हटलं तर सध्या ते पुण्यात आयुर्वेदिक कन्सल्टन्सी करतात. गेली 32 वर्ष ते या क्षेत्रात काम करतायत. पुण्याच्या टिळक महाराष्ट्र विद्यापीठात ते प्राध्यापक आणि हेड ऑफ द डिपार्टमेंट होते आणि आता ते त्यांची पूर्ण वेळ कन्सल्टन्सी करतात. त्यांनी प्रमुख संशोधक म्हणून त्रिस्कंध कोश हा आयुर्वेदातलं अतिशय महत्वाचं असं काम असलेला 3 वेगवेगळ्या खंडांमधला कोश प्रसिद्ध केलाय. त्याचे जवळजवळ 13 व्हॉल्युम्स आणि 14,500 पानं असा त्याचा मोठा आवाका आहे. वैद्य गाडगीळ यांचं सगळ्यात महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे ते सध्या कॅन्सर, हार्ट डिसीज आणि डायबिटीस या सध्याच्या काळातल्या अतिशय अवघड अशा 3 रोगांवरतीच संशोधन आणि उपचार करत असतात. या कामासंदर्भातच ते अमेरिकेला आलेले आहेत आणि अमेरिकेत आलेले असतानाच आपण त्यांना आपल्याकडे गप्पा मारण्यासाठी बोलवलं आहे. वैद्य गाडगीळ नमस्कार.
नमस्कार.
तुम्ही आज आमच्याकडे आलात आणि आमच्या बरोबर गप्पा मारायला तयार झालात त्याचा आम्हाला खूप आनंद होतोय. या विषयावरती आमच्या सगळ्या जगभरातल्या श्रोत्यांना तुमचे विचार ऐकायला मिळतील आणि आनंद होईल अशी आम्हाला खात्री आहे. तर तुमच्या या अमेरिकेतल्या आत्ताची जी तुम्ही टूर करता आहात त्याचं मूळ प्रयोजन काय आणि एक्झॅक्टली काय कशा प्रकारचं काम करण्यासाठी तुम्ही सध्या इथे आलेले आहात?
मगाशी जसा उल्लेख झाला की आत्ताचे प्रमुख आजार कॅन्सर, हृदरोग किंवा हार्ट डिसीज आणि मधुमेह किंवा डायबिटीस असणारे अशा स्वरूपाचे, तर त्याला प्रतिबंध आयुर्वेदाच्या माध्यमातून कसा करता येईल किंवा त्यांना उपचार कशा प्रकारांनी करता येतील आणि त्यासाठी लोकांमध्ये जागृती होणं ही खूप गरजेची गोष्ट आहे.
बर,
तर त्यासाठी म्हणूनच खरं म्हणजे आता मी हा दौरा करतोय. आम्ही आता इंटरनेटच्या माध्यमातून एक वेबिनार यासाठी चालवतो, प्रिव्हेंशन ऑफ कॅन्सर, हार्ट डिसीज, डायबिटीस इन आयुर्वेदिक पर्स्पेक्टिव्ह असा असतो आहे. आणि अमेरिकेतून आणि भारतातल्या 4 राज्यातून, महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक आणि याच्यातून आता त्याला लोक जॉईन होतात असं आता आहे. तर त्याचा एक भाग म्हणून खरं तर मी इथं आलोय आणि मग त्याच्या जोडीला काही कॉन्फरन्स आहे, त्याच्यामध्ये माझे काही पेपर प्रेझेंटेशन आहे. आता मी नुकतंच एक फ्लोरिडामध्ये याच विषयावरती व्याख्यान दिलं आणि काल कॅलिफोर्नियामध्ये माउंट पेडोनाला याच विषयावरती, प्रिव्हेंशन ऑफ कॅन्सर, हार्ट डिसीज, डायबिटीस इन आयुर्वेदिक पर्स्पेक्टिव्ह विषयावरती व्याख्यान दिलं. त्या हेच माझं मुख्य उद्दिष्ट आता या ठिकाणी आहे.
हे जे तुमचं या 3 रोगांबद्दलचं जे स्पेसिफिक काम आहे त्याची सुरुवात आणि या सगळ्या अशा टाईपचं काम करायची सुरुवात कशातनं झाली, कुठून त्याची तुम्हाला प्रेरणा मिळाली?
थोडंसं खूप मागे जायला लागेल. आमचे कोल्हटकर म्हणून गुरुजी ज्यांनी आम्हाला आयुर्वेदासाठी प्रेरणा दिली असणाऱ्याच्या स्वरूपाचे, आणि साधारण 32 वर्षापूर्वी खरं तर प्रॅक्टिसला सुरुवात केली आयुर्वेदिक ग्रॅज्युएशन झाल्यानंतर. 27 वर्षापूर्वी एक रुग्ण माझ्याकडे आले, वय वर्ष 67, आणि त्यांना कावीळ झाली होती. त्यावेळेला रुबी हॉलला नवीन यंत्र सोनोग्राफीचं बसवलं गेलं होतं पहिल्यांदा. सोनोग्राफी झाली, सोनोग्राफीमध्ये असं कळलं की काहीतरी ऑब्स्ट्रक्शन आहे आणि म्हणून ऑपरेशन करण्यासाठी ओपन केलं. ओपन केल्यानंतर असं लक्षात आलं की खूप वाढलेला कॅन्सर आहे, गॉल ब्लॅडरचा मूळ कॅन्सर असं ते प्रकरण होतं आणि तो खूपच पसरलेला होता. रक्तस्राव होण्याची भीती खूप जास्त होती असणाऱ्या स्वरूपाची आणि तो निघण्यासारखा नव्हताच, त्यामुळे डॉक्टरांनी पोट बंद करायचा निर्णय घेतला,
काही ऑपरेशन
काही न करता असणार अशा स्वरूपाचं. आणि त्यांनी नातेवाईकांना बोलावून सांगितलं की काही चान्सेस नाही आहेत, 15 दिवसाच्या पलीकडे आयुष्य नाहीये, घरी घेऊन जा अशा स्वरूपाचं. फक्त एवढंच झालं की जाता जाता त्यांनी सल्ला दिला की आयुर्वेद करून बघा. त्यामुळे त्यांनी शोधाशोध केला करायला सुरुवात केली. त्यांचा एक नातेवाईक माझा विद्यार्थी होता तर तो माझ्यापर्यंत आला. तर मी म्हटलं आपण प्रयत्न तरी करूया, म्हणजे असं काय त्यांनी 15 दिवस आयुष्य सांगितलं याचा अर्थ काही लगेच आपण घाबरून जायला नको. आणि मी कोल्हटकर सरांचाही अर्थात सल्ला त्यामध्ये घेतला आणि मग आम्ही त्यांना नुसत्या दुधावर ठेवलं, गाई देशी गाईच्या दुधावरती. आणि ते 6 महिने या प्रकाराने दुधावरती होते, म्हणजे ते जगले. हा एक मुळात पहिला भाग. सुधारत गेले आणि ते अजूनही जिवंत आहेत. आता त्याला 27 वर्ष झाली या घटनेला. पुण्यातच राहतात नवसह्याद्रीमध्ये. आता त्यांचं वय 94 अशा स्वरूपाचं आहे.
बापरे.
आणि मग त्यातून माझ्याकडे कॅन्सरच्या पेशंटचा ओघ खऱ्या अर्थाने सुरू झाला. आणि मी आता बार्शीला जे टाटाचं हॉस्पिटल आहे, नरगिस दस्त मेमोरियल कॅन्सर हॉस्पिटल, जी टाटाची रुरल ब्रँच आहे, तिथेही आता मी नव्याने आयुर्वेदिक कन्सल्टंट म्हणून जॉईन झालोय. दर महिन्याला एकदा जाऊन तिथे पेशंट बघणे असणार अशा स्वरूपाचे. आणि दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये पण मी आयुर्वेदिक कन्सल्टंट आहे, अर्थात तिथे कॅन्सरचं म्हणून काम आहे असं नाहीये, पण तिथे कन्सल्टंट आहे. पण ह्या सगळ्याच्या जोडीला हृदरोगाचे काही अनुभव आले वेगळे, आणि त्यामुळे त्याचे पेशंट, विशेषतः ज्यांना बायपास सर्जरी सुचवलेली आहे अशा रुग्णांचे अनुभव, आणि मधुमेहाच्या बाबतीमध्ये विशेषतः किडनी फेल्युअर, की डायलिसिस जन्मभर करायला पाहिजे किंवा किडनी ट्रान्सप्लांट करायला पाहिजे असं सांगितलं जातं, अशा रुग्णांचे काही अनुभव, ह्या सगळ्यांमुळे मी खरं तर या रोगांकडे आकृष्ट झालो. किंवा याचे पेशंट जसे वाढायला लागले तसं याच्याविषयी मुळापासून काहीतरी विचार समाजामध्ये प्रसृत व्हायला पाहिजेत ही भावना जास्त मनामध्ये जोर धरायला लागली, आणि म्हणून मी याला थोडंसं वाहून घ्यायचं असं ठरवलं.
बर बर. पण मग हे सगळं करताना आपला आयुर्वेद, भारतीय तत्वज्ञानातनं, भारतीय संस्कृतीतनं आलेला आयुर्वेद आणि लार्जर लेव्हलला सगळ्या भारतीय शास्त्र, ज्योतिषशास्त्र असू देत किंवा संगीतासारखं असू देत, ह्यांची स्थिती, त्याची सध्याच्या काळातली स्थिती, याच्याबद्दल तुम्ही बराच विचार केलात आणि अभ्यास केलात असं आपल्या बोलण्यात आलं होतं, त्याबद्दल काही सांगू शकाल का?
हा, याला थोडासा आपल्याला मागे जायला लागेल. विशेषतः ब्रिटिशांनी जेव्हा भारतावरती राज्य केलं त्यावेळेला बऱ्याच लोकांना माहिती असलेली गोष्ट म्हणजे मेकॉलेनी अहवाल दिला की जर भारतावरती राज्य करायचं असेल तर इथली शिक्षण पद्धती उखडून टाकायला पाहिजे. त्यांना कारकून निर्माण करायचे होते आणि तो ब्रिटिश सरकारने स्वीकारला आणि कंपनी सरकारने म्हणजे त्यावेळेच्या, आणि त्याप्रमाणे व्यवस्थित रीतीने इथल्या शास्त्रांचं हनन अशा स्वरूपाचं करण्यात आलं. आयुर्वेद हे त्यातलं एक असणार अशा स्वरूपाचं. आपल्याकडे नालंदा आणि तक्षशिला अशी मोठी विद्यापीठं, प्राचीन विद्यापीठं खऱ्या अर्थाने, की भारत हा ज्ञानाच्या बाबतीमध्ये अत्यंत समृद्ध होता आणि परदेशातून लोक इथं शिकायला अशा स्वरूपाची येत होती. ते पारतंत्र्य आणि मधली आक्रमणं ह्या सगळ्या प्रकरणांमुळे आपण या सगळ्यापासून दूर गेलो अशी आता परिस्थिती घडली. आणि मग आधुनिक विज्ञानाचा सगळीकडे पगडा निर्माण झाला. पिढ्यानपिढ्या प्राचीन भारतीय सर्व शास्त्र आपल्या विस्मरणात गेली. त्यात आयुर्वेद आहे, मग ज्योतिष आहे, अध्यात्म आहे, संगीत आहे, योग आहे, किंवा वास्तुशास्त्र आहे, किंवा शिल्प आहे, अर्थशास्त्र आहे, अशी खूप शास्त्र आहेत की जी एकेकाळी खूप उच्च कोटीला असणारी अशा स्वरूपाची शास्त्र होती किंवा ती आजही खरं म्हणजे त्यांची क्षमता आहे. त्यातल्या त्यात आयुर्वेद आता पुन्हा वर यायला लागला. योग जगभरामध्ये वर यायला लागलेला असणार अशा स्वरूपाचा आहे. अध्यात्म अजून भारताचं सर्व जगामध्ये मान्य असणार अशा स्वरूपाचा आहे. पण भौतिक स्तरावरची सुद्धा अनेक शास्त्र खरं तर आहेत की ज्यात आपण खूप अग्रेसर असणार अशा स्वरूपाचे होतो. पण आता ही एक प्रकारची गुलामगिरीची मानसिकता आमची बनली आहे पिढ्यानपिढ्या, आणि त्याच्यामुळे आमच्याकडे काय चांगलं आहे, किती चांगलं आहे याचा पूर्ण विसरच पडलेला अशा स्वरूपाची गोष्ट आहे. शालेय स्तरापासून आमूलाग्र बदल झाले तर पुढच्या पिढ्यांमध्ये काही या गोष्टी संक्रमित अशा स्वरूपाच्या होतील. अगदी साधं उदाहरण घ्यायचं झालं तर लहानपणापासून आम्ही प्रोटीन, फॅट, कार्बोहायड्रेट वगैरे अशा स्वरूपाचा आहार घ्यावा असं लहानपणापासून माहिती आहे किंवा यात अमुक जीवनसत्व आहे, अमुक आहे वगैरे अशा स्वरूपाचं. पण सहारसात्मक आहार घ्यावा, कडूरस पण तुमच्या जेवणामध्ये असावा, भूक लागेल तेव्हाच जेवावं, पहिलं अन्न पचल्यानंतरच जेवावं, असे जे साधे साधे नियम आहेत हे आम्हाला थोरा मोठ्यांपासून बालांपर्यंत कोणालाच माहिती नाही आता,
विसरायला झाले,
विसर म्हणजे ते ज्ञान म्हणून लोकांपर्यंत पोचलंच नाहीये अशी गोष्ट घडली आहे. आणि हे पिढ्यानपिढ्या त्याच्यातनं आम्ही दूर गेलेलो आहोत. आणि म्हणून हे जर पुनरुज्जीवित करायला हवं असेल तर हे लोकांपर्यंत खऱ्या अर्थाने मूळ शास्त्र पोचायला हवं असं राहील. आणि हे शेवटी ज्योतिर्वैद्य निरंतरम असे एक संस्कृत सुभाषित आहे की हा जिव्हाळ्याचा विषय आहे, वैद्य किंवा आरोग्य हा कोणाच्याही जिव्हाळ्याचा असणारा स्वरूपाचा विषय आहे. आणि त्यामुळे लोकांमध्ये गरज आहेच, त्याच्यात काही अडचणीचा मुद्दा नाही. फक्त आता परिस्थिती कशी होते की भारतामध्ये सुद्धा आयुर्वेद पर्यायी वैद्यक आहे. आज चीनमध्ये चिनी वैद्यक पर्यायी नाहीये, पण भारतामध्ये मात्र आयुर्वेद पर्यायी आहे. आणि याच्याविषयी कोणाही भारतीयाला काही वाटतं अशी परिस्थिती नाही, किंवा वैद्यांना काही वाटतं अशी परिस्थिती नाही. तर ही लाजीरवाणी असणारी अशा स्वरूपाची गोष्ट आहे. तर ही परिस्थिती जर बदलायला, आता कसं होतं की कुठल्याही आजाराला अॅलोपॅथीमध्ये उपचार होत नाहीत असं झाल्यानंतर मग पर्याय म्हणून आयुर्वेदाकडे लोक वळतात. मग ते सर्दी खोकल्यापासून कॅन्सरपर्यंत कुठलाही आजार असो असणार अशा स्वरूपाचं. त्यामुळे भारतभरातलं दृश्य म्हणून विचारात घ्यायचं झालं तरी परिस्थिती फार चांगली आहे असं नाही. पाश्चात्यांच्या दृष्टिकोनातून विचार करायचा झाला किंवा जागतिक स्तरावरती म्हणून विचार करायचा झाला तर आता ऑस्ट्रेलिया, अमेरिका यासारख्या देशातले गव्हर्नमेंटचे रिपोर्ट असं सांगतात की जवळपास 60% जनता अल्टरनेटिव्हकडे वळली आहे, पर्याय वैद्यकाकडे वळली आहे. त्यात अर्थात चीन अग्रेसर आहे, भारत आता 2 नंबरवरती आहे कारण मध्ये दुसरं कोणी नाहीये. पण तरी या प्रकाराने लोक वळायला लागली आहेत ही वस्तुस्थिती आहे. तर आम्ही जर चांगल्या अर्थाने प्रयत्न केले तर आयुर्वेदामध्ये ती क्षमता नक्की आहे की जागतिक पातळीवरती प्रथम पसंतीच्या वैद्यकाचा मान आयुर्वेदाला मिळवता येईल असणार अशा स्वरूपाचा.
हे जेव्हा तुम्ही म्हणता की पाश्चात्य देशांमध्ये अल्टरनेटिव्ह मेडिसिनकडे लोक वळायला लागले, त्यात काय काय सध्या येतं? तुम्ही चायनीज मेडिसिन हे
मुख्यतः चायनीजच आहे, अॅक्युपंक्चर आणि चायनीज हर्बल असे दोन, त्यातले दोन मुख्य आहेत असणार अशा स्वरूपाचे. मग आयुर्वेद आहे, होमिओपॅथी आहे, नॅचरोपॅथी आहे, मग बाकी रेकी वगैरे असे इतर काही गोष्टी असणाऱ्या अशा स्वरूपाच्या आहेत, पण त्या खूप त्या मनाने मायनर असणार अशा गोष्टी राहतील. पण मुख्य जो भाग राहील तो आयुर्वेद, चायनीज आणि काही अंशांनी होमिओपॅथी अशा प्रकारचा भाग त्याच्यामध्ये महत्वाचा राहील. पण हे सगळं जर पिक्चर काहीतरी बदलायला हवं असेल तर आयुर्वेदामध्ये याचं पोटेन्शियल नक्की आहे. एक आपल्या डोक्यात असं होतं की आयुर्वेद म्हणजे काहीतरी झाडपाल्याची औषधं, तोडगे स्वरूपाची औषधं, असं अजिबात नाहीये. आयुर्वेद हे परिपूर्ण शास्त्र आहे, त्याची डायग्नोस्टिकची स्वतःची पद्धत आहे, त्याची चिकित्सेची पद्धत आहे आणि ते खूप मोठा समावेशक अशा प्रकारचा त्याला पाया आहे, भक्कम पाया आहे, चिरंतन शाश्वत अशा स्वरूपाचं ते तत्वज्ञान आहे. त्यामुळे तिथं जसं आता काहीतरी डिफरन्शियल डायग्नोसिस, अॅक्युट डायग्नोसिस, प्रॉपर डायग्नोसिस आणि मग त्याला धरून काहीतरी चिकित्सा असं प्रकरण असतं, तितकंच हे गहन आहे, सोपं नाहीच आहे अजिबात. तितक्या पद्धतीने ते लोकांपर्यंत पोचलंच नाही आणि लोकांना काहीतरी ते आपलं जुजबी काहीतरी आहे अशी लोकांची संकल्पना झाली आहे. पण एक आता अशी कल्पना करा की अॅलोपॅथी आता एक 250-300 वर्षातली उदयाला आलेलं आहे. पूर्वी युद्धापासून सगळ्या गोष्टी घडत होत्या, हातपाय तुटण्यापासून, पोटात भालेखोप असले जाण्यापासून, नाक तुटण्यापासून सगळ्या गोष्टी घडत होत्या. कोण ट्रीट करत होता? आयुर्वेदच ट्रीट करत होता. सुश्रुत संहिता म्हणून जी आज आयुर्वेदातली एक महत्वाची संहिता आहे, तर त्याच्यामध्ये प्लास्टिक सर्जरी, त्याचा जनक सुश्रुत ही मान्य असलेली गोष्ट आहे. सर्जरीचा जनक सुश्रुतच आहे, मान्य असणारी गोष्ट आहे. पण भारतीयांना पण याची कल्पना नाही आहे आता की आपल्याकडे आयुर्वेद एवढ्या अंगाने प्रचारात होता, बालरोगाचं वेगळं प्रकरण होतं, शल्यतंत्र म्हणजे सर्जरी हे वेगळं प्रकरण होतं, विषचिकित्सा वेगळी होती, सर्पविषापासून सगळ्या गोष्टी विषांची चिकित्सा करत होते, याच्याविषयी आज भारतातही अज्ञान आहे. परदेशात तर माहिती असणार नाही, याच्याविषयी काही वाद नाही. पण म्हणजे भारत आणि भारताबाहेरची स्थिती आयुर्वेदाची आता म्हणून विचारात घ्यायची झाली तर ती फार काही चांगली नाहीये. अर्थात ही बदलता येईल नक्की, त्याच्याविषयी वाद नाही, म्हणजे नक्की आशावादी आहे. आणि आम्ही आता ज्या प्रकाराने पावलं उचलतो तर ते पुढच्या 25-50 वर्षांमध्ये परिस्थिती खूप बदलेल. पण एकंदर परिस्थिती फार चांगली नाही, पण पोटेन्शियल आयुर्वेदाचं नक्की चांगलं आहे, एवढं मी नक्की सांगू शकेन यामध्ये.
ही खरोखरच म्हणजे फार महत्वाची गोष्ट वाटते मला की इतकी फारशी एनकरेजिंग स्थिती नसताना सुद्धा आयुर्वेदावरचा विश्वास, कदाचित त्याचा अभ्यास याच्यामुळे तुमच्या मनात परिस्थिती बदलू शकेल,
संदेह नक्कीच नाही
याची खात्री आहे. ही खरोखरच चांगली गोष्ट आहे असं मला वाटतं. त्याच्याच वरून आपण आता असा विचार करूयात की तुम्ही हे जे तीन सध्याच्या काळातले जे जीवघेणे आजार म्हटले जातात, कॅन्सर, हार्ट डिसीज आणि डायबेटीस, त्याच्याबद्दल जे काम केलं आहे त्यातल्या कॅन्सरपासून सुरुवात करून थोडीशी त्याबद्दलची माहिती.
जरूर, काही हरकत नाहीये. आत्ताच्या भाषेमध्ये बोलायचं झालं तर कॅन्सर म्हणजे विकृत पेशींची अमर्याद वाढ, अनकंट्रोल ग्रोथ ऑफ एबनॉर्मल सेल्स, अशी कॅन्सरची सुटसुटीत व्याख्या आहे. तर त्याच्यामध्ये दोन भाग येतात, एक प्राकृत पेशीचं रुपांतर विकृत पेशीमध्ये होणं म्हणजे नॉर्मल सेलचा एबनॉर्मल सेल होणं, आणि दुसरं त्याच्या वाढीवरचं नियंत्रण सुटणं, त्यामुळे त्याची अनिर्बंध किंवा अमर्याद असणाऱ्या अशा स्वरूपाची वाढ होणं, आणि मग त्याच्यामध्ये पुन्हा मेटास्टेसिस नावाचा एक प्रकार आहे, एका ठिकाणाहून सेल दुसऱ्या ठिकाणी जातात, त्यामुळे डिस्टंट ठिकाणी कुठेतरी त्याची पुन्हा नव्याने ग्रोथ सुरू होते असणाऱ्या स्वरूपाचं, जे ब्रेस्ट कॅन्सर आहे, आणि मग स्केलिटलमध्ये कुठेतरी पाठीच्या मणक्यामध्ये तो शिरला आणि मग तिथं मेटास्टेसिस झालं वगैरे अशा स्वरूपात, असं सीए प्रोस्टेटमध्ये या प्रकारचं दिसतं, असं अनेक रोगांचं आहे. तर ह्या सगळ्याची सुरुवात कशी झाली, विशेषतः गेल्या 30-40 वर्षांमध्ये कॅन्सर झपाट्याने पसरला, वाढला आणि जगभरामध्ये वाढीला लागला. तर ह्याची मुळं शेतीमध्ये, आताच्या बदललेल्या शेतीच्या तंत्रज्ञानात आहेत.
बर,
म्हणजे असं झालं की एक पारंपरिक पद्धतीने एक शेती हजारो वर्ष चालू होती. जेव्हा शेतीमधली क्रांती अशा स्वरूपाचं म्हणून प्रकरण उदयाला आलं, त्या काही नवीन स्पेसीज हा निर्माण करायच्या, त्याच्यातून उत्पादन जास्त चांगलं मिळावं, त्याची चांगली क्वालिटी निर्माण व्हावी अशा उद्देशाने असणार अशा स्वरूपाचं. पण पूर्वी कसं होतं की शेतकरी धान्य आलं की पहिल्यांदा त्याचं बी काढून ठेवायचं पुढच्या वर्षासाठी वापरायला. जेव्हा कंपन्या याच्यामध्ये आल्या आणि त्यांनी काहीतरी हायब्रीड धान्य तयार केलं की ज्याचं उत्पादन जास्त आहे, ज्याला काहीतरी वेगळी गुणवत्ता आहे असणार अशा स्वरूपाचं, ते एकदा त्यांनी शेतकऱ्यांना देऊन टाकलं आणि शेतकरी त्याचं पुढे बियाणं करत राहिले, तर मग कंपनीचा काहीच फायदा नाही. त्यामुळे त्यांनी त्यात बदल घडवून आणायला सुरुवात केली की त्यातनं निर्माण होणारं जे बीज आहे ते निर्बीज होईल, म्हणजे त्यातनं काही पुढे पुनरुत्पादन होणार नाही असणार अशा स्वरूपाचं, की जेणेकरून शेतकऱ्याला दरवर्षी बियाणं पुन्हा कंपनीकडनंच विकत घ्यायला लागेल, कारण तेच बियाणं पुन्हा वापरून त्यांना फायदा नाहीये, म्हणजे कंपनीला काहीच फायदा नाही त्याच्यामध्ये. इथं आम्ही कुठेतरी जनुकीय बदल करायला सुरुवात केली, म्युटेशन्स आणायला सुरुवात केली, अननॅचरल म्युटेशन्स अशा स्वरूपाची, आणि कॅन्सर ह्या अननॅचरल म्युटेशनचाच परिणाम आहे. आणि म्हणून शरीरामध्ये अशा प्रकारच्या प्रोसेस सुरू झाल्या की कुठले तरी सेल एबनॉर्मल अशा स्वरूपाचे व्हायला, म्युटेशनल चेंजेस व्हायला लागले आणि एबनॉर्मल सेल व्हायला लागले.
म्हणजे जे अन्न अशा टाईपच्या एबनॉर्मल म्युटेशन्स मधून तयार झालेलं आहे ते अन्न अशा टाईपच्या शरीरातल्या अन्न
शरीरातल्या घटकांना, कारण शेवटी कसं होतं,
कारणीभूत
झालं, कारण शरीर अन्नापासूनच बनतं हा खूप महत्वाचा भाग आहे, आणि अन्नातच मुळामध्ये या प्रकारच्या काहीतरी गोष्टी बदललेल्या असणाऱ्या अशा स्वरूपाच्या आल्यामुळे तशा प्रकारचे बदल शरीराच्या परमाणूंमध्ये किंवा सेल्समध्ये अशा स्वरूपाचे घडायला लागले. दुसरा त्याच्यातला एक महत्वाचा मुद्दा असा झाला की जी पिकं आहेत, काय तांदूळ, गहू, ज्वारी, मका, मुक्तमुख असणाऱ्या अशा स्वरूपाची, त्यांना एक पूर्वीच्या पिकांना एक स्वतःची प्रतिकार क्षमता होती. जेव्हा हायब्रिडायझेशन प्रोसेस आली त्यात त्यांची प्रतिकार क्षमता गेली, आणि मग हा त्या पिकांना, हा म्युटेशन्समुळे, आणि ती गेल्यामुळे रोगानं बळी पडणं अशी हे वाढली. ते आता जे काही बॅक्टेरिया, फंगाय, मुक्तमुख या सगळ्यांमुळे निनाळ प्रकारचे रोग वनस्पतींवरती पडतात, माणसांना होतात असणार अशा स्वरूपाचं, आणि म्हणून मग प्रोफिलॅक्सिस म्हणून पेस्टिसाइड्सचा वापर सुरू झाला, कीटकनाशक, केमिकल्स असणारी अशा स्वरूपाची, की मुळात पिकांना काही या प्रकारचे आजार होऊच नाहीत बॅक्टेरिया किंवा या सगळ्या प्रकारांमुळे, म्हणून त्यांच्यावरती फवारणी सुरू झाली असणार अशा स्वरूपाची, आणि ही फवारणी केमिकल्सची होती म्हणजे आहे आता पण, आणि ही साक्षात विषय आणि ह्या प्रकाराने आम्ही आमच्या अन्नामध्ये विष काढवायला सुरुवात केली. इट वॉज अ स्लो पॉयझनिंग, पण हे पॉयझनिंगच आहे. हे गेली 30-40 वर्ष सातत्याने चालू आहे.
म्हणजे खरोखरच ज्याला विष कालवणं म्हणतो तशाच टाईपचं काम आपण केलं.
तसंच
ऐकायला खूपच भीषण वाटतंय.
हो, पण आता जर तुम्ही सत्यमेव जयतेचा एपिसोड बघितला असेल सेंद्रिय शेतीवरचा, तर पंजाब मधल्या एका ठिकाणी मॅक्झिमम हे कीटकनाशक वापरली गेली आणि तिथनं घराघरातनं कॅन्सर फैलावलाय. आणि तिथून एक गाडी राजस्थानला येते रोज सकाळी, तिला कॅन्सर स्पेशल ट्रेन असंच म्हणतात.
अरे बापरे.
आणि राजस्थानच्या कॅन्सर हॉस्पिटलला तिथून पेशंट भरभरून येत राहतात. ते त्यांनी परवाच्या त्या एपिसोडमध्ये दाखवलं होतं असणार, त्यांची दयनीय अवस्थाही दाखवली होती त्या सगळ्या लोकांची. आणि ह्या सगळ्याचं मूळ कारण ते कीटकनाशकांचा मोठ्या प्रमाणामधला फवारा. त्यांनी दुसरं एक एंडोमेथॉक्सिन नावाच्या औषधाच्या विषयी फवारणी केली गेली. 25 वर्ष सलग फवारणी केली गेली आणि तिथं काय प्रकारचे आजार निर्माण झाले हे त्या एपिसोडमध्ये दाखवलेलं होतं. मी माझ्या पुस्तकातनं हे सगळं लिहिलंय.
बरं,
पुस्तक माझं आधी पब्लिश झालंय, पण आता आमिर खानमुळे याला प्रसिद्धी जास्त मिळाली या सगळ्या गोष्टीला असणार अशा स्वरूपात. पण एनिवे, लोकांपर्यंत हा विषय पोहोचणं गरजेचं असणार अशा स्वरूपाचं आहे. त्या एकंदर परिणाम असा झाला की ती पेस्टिसाइड्स त्याच्यामध्ये शिरली आणि त्याच्यातून आम्ही विषयी घालायला सुरुवात केली अन्नामध्ये. आणि मग त्याच्या पलीकडे केमिकल फर्टिलायझर्स आली, त्यांना खतं रासायनिक खतांचा वापर सुरू झाला, तीही विषच आहेत असणार अशा स्वरूपाचं. आणि मग ह्या सगळ्या विषांचा परिणाम आणि इम्युनिटी ढासळलेली आहे अशा परिस्थितीमध्ये कॅन्सर सेल्स जे काही वाढतायत त्याला प्रतिबंध करायला काही शिल्लकच नाही राहिलं. एक तर धान्य खाऊन आम्हाला प्रतिकारक्षमता प्राप्त होणार, त्या धान्याला स्वतःलाच प्रतिकारक्षमता नाही, त्यामुळे ती खाऊन आम्हाला काय प्रतिकारक्षमता येणार असा इश्यू झाला. आणि दुसऱ्या बाजूला आमची प्रतिकारक्षमता या केमिकल्स आणि विषारी पदार्थांमुळे आणखी ढासळत गेली. किंबहुनाच्या पलीकडे जाऊन केमोथेरपी आणि रेडिएशन हे ज्याच्या उपचार म्हणून आले त्यांनी पुन्हा प्रतिकारक्षमता ढासळते आणि पुन्हा कॅन्सर उद्भवतो. ही फॅक्ट आहे. पण आता कन्व्हेन्शनल मेडिसिनमध्ये तोच मार्ग आहे, डिस्ट्रक्शन ऑफ सेल किंवा त्या कॅन्सर पेशींचा नाश करणं समूळ, हे त्यांचं तत्व आहे चिकित्सेचं आता. आणि त्यामुळे सर्जरी, केमोथेरपी, रेडिएशन या तीन माध्यमातून ते केलं जातं. जर पूर्णपणे लोकलाइज्ड असणार अशा स्वरूपाचा कॅन्सर असेल, खऱ्या अर्थाने सगळ्या सेल्सचा खात्मा झाला आणि कारण रिपीट नाही झाली तर रुग्ण बरे होतात. तर हे प्रमाण खूपच कमी लोकांमध्ये सापडतं किंवा खूपच कमी रुग्णांमध्ये अशा प्रकारचं होतं. बाकी सगळ्यांच्या मध्ये ते 5 इयर सर्व्हायवल रेट अशा स्वरूपाचं, 5 वर्ष पेशंट जगला की रिझल्ट चांगले आहेत असं धरलं जातं. पण प्रत्यक्षामध्ये असं आहे की पहिल्या 5 वर्षांमध्ये पूर्ण खात्मा झालेला आहे, म्हणजे टेक्निकली आता सगळे रिपोर्ट नॉर्मल आहेत, डिसीज फ्री आहे. अशा स्थितीमध्ये सुद्धा पुन्हा रोग उत्पन्न होण्याची शक्यता खूप जास्त असते पहिल्या 5 वर्षात, रिलॅप्स म्हणतो तशा स्वरूपाचं. आणि केमोथेरपी आणि रेडिएशन त्याला मदत करतात असं आहे.
हे कसं काय?
कारण त्यांनी पुन्हा इम्युनिटी ढासळते. कारण हे शेवटी काय, ती केमिकल्स आहेत, केमोथेरपी ही पुन्हा दुसऱ्या प्रकारची विष आहे. ती ह्या विषांना मारण्यासाठी, कॅन्सर पेशींना मारण्यासाठी म्हणून वापरली जातात. पण जेव्हा त्यांचा पूर्ण खात्मा होऊ शकत नाही तेव्हा जे वाचतात ते उलट्या आणखीन जास्त जोमाने उफाळतात असं प्रकरण राहतं. ते हे सगळा विषय हा इम्युनिटीशी येऊन भिडतोय आणि इम्युनिटी वाढवण्यासाठी काहीतरी करायला हवंय असा त्यातला महत्वाचा मुद्दा राहतो. आणि म्हणून कारणांमध्ये हे खूप महत्वाचं कारण आहे आणि जे आज सगळ्या जगाला भेडसावणारं कारण आहे. कारण आता सगळीकडेच हे बदलली, शेतीची पद्धतच बदलली असं झालं. नशिबाने आता परदेशांमध्ये ऑर्गॅनिक फार्मिंगची चळवळ जोर धरायला लागली या सगळ्या प्रकरणातून. भारतामध्ये आता कुठेतरी या प्रकाराने सुरुवात झाली आहे थोडीशी. सिक्कीमनी जाहीर केलं की आम्ही आता केवळ ऑर्गॅनिक शेतीच करणार असणार अशा स्वरूपात. सिक्कीम राज्य पहिलं असं झालं की त्यांनी असं जाहीर केलं असणार अशा स्वरूपाचं. पण त्या प्रकाराने आता लोक हळूहळू पुढे यायला लागली आहेत. पण ही अजून संख्या खूपच कमी आहे असं राहील. हे त्यातलं एक मुख्य कारण झालं. पण याच्या जोडीला जेनेटिक बदल घडवून आणत असल्यामुळे अनुवंशिकता हा एक मोठा इश्यू झाला कॅन्सरच्या बाबतीत, मोठं कारण आहे. आणि त्यामुळे ज्यांच्या पिढ्यांमध्ये कॅन्सर झालेला होता, आई वडील आत्या मामा काका अशा स्वरूपाच्या वरच्या यांना, त्यांच्या पुढच्या पिढीला कॅन्सर होण्याची शक्यता जास्त आहे, त्यांच्यात प्रोबेबिलिटी किंवा प्रोननेस अशा स्वरूपाचा म्हणून आहे. त्याच्या जोडीला मग व्यसन आहेत, महत्वाचं तंबाखू आहे, म्हणजे भारतात तंबाखू चघळणं आणि त्यामुळे ओरल कॅन्सरचं प्रमाण मोठं आहे, आणि परदेशामध्ये स्मोकिंगमुळे लंग कॅन्सरचं प्रमाण जास्त आहे. मग त्याच्या जोडीला मानसिक ताणतणाव असं एक महत्वाचं कारण आहे, किंवा मानसिक आघात मोठा काहीतरी झाला, जवळच्या व्यक्तीचा मृत्यू झाला, तर ह्या प्रकारातून पण कॅन्सरची सुरुवात होऊ शकते असं आता आहे. तर असे खूप व्हरायटीची कारण आहेत. आणि शेवटचा जो आहे तो जीवनशैलीतले बदल किंवा जंक फूड, फास्ट फूड हे जे काही आत्ताचं प्रकरण आहे, हे पण आता कॅन्सरला कारणीभूत असणार अशा स्वरूपाचा आहे. तर ह्या सगळ्या गोष्टींमुळे कॅन्सर वाढायला लागला अशा स्वरूपाचा आहे.
मग तुमच्या उपचारात तुम्ही कॅन्सरवरच्या उपचारात तुम्ही काय एक्झॅक्टली पद्धतीने लोकांना मदत करता, ट्रीट करायचा प्रयत्न करता, आणि ते कुठल्या स्टेजला उपयोग होतो?
मी आता खरं मुळात काम सुरू केलं ते प्रतिबंधासाठी, म्हणजे प्रिव्हेंशन इज बेटर दॅन क्युअर, त्यासाठी म्हणून काम सुरू केलं. तर त्यात माझ्या डोक्यातली कन्सेप्ट अशी होती की एकदा कॅन्सरचा ज्याने अनुभव घेतलाय किंवा त्याच्या जीवघेण्या उपचारांचा ज्याने अनुभव घेतलाय, केमोथेरपी, रेडिएशन अशा स्वरूपाच्या, त्यांच्या डोक्यात तरी असा असेल की पुन्हा आपल्याला आजार होऊ नये. आणि मगाशी मी म्हटलं तसं सगळे रिपोर्ट नॉर्मल आलेले आहेत, आणि तरी एक टांगती तलवार डोक्यावरती आहे की तो कॅन्सर पुन्हा उद्भवू शकतो. आणि म्हणून दरवेळेला दर 3 महिन्यांनी, 6 महिन्यांनी, वर्षभरांनी अशा ज्या काही तपासण्या केल्या जातात, त्या स्कॅन असतील किंवा ब्लड टेस्ट असतील वगैरे असणार अशा स्वरूपाचं, त्यावेळेला त्या माणसाच्या डोक्यामध्ये सारखी भीतीची भावना असते की आता या रिपोर्टला काय येणार असणार अशा स्वरूपाचं. आणि ही टांगती तलवार हेच एक कारण ठरू शकतं रोगाचं,
स्ट्रेस.
हा स्ट्रेस, त्याच्यामुळे येणारा स्ट्रेस. पण त्याच्याविषयी आता कोणी काही करत नाही, म्हणजे हा स्ट्रेस येऊ नये म्हणून काय करायचं याचं काही तत्वज्ञान नाही. दुसरं, जीवनशैली सुधारायला पाहिजे, म्हणजे सकाळी ब्राह्ममुहूर्तावरती उठायला पाहिजे, रात्री लवकर झोपायला पाहिजे, जेवण वेळच्या वेळी घ्यायला पाहिजेत, कामाचं स्वरूप चांगलं असायला पाहिजे वगैरे वगैरे, असं जे काही भाग आहे, किंवा योग्य चांगल्या प्रकारचं अन्न घ्यायला पाहिजे वगैरे वगैरे, याच्याविषयी काही गायडन्स मिळत नाही आता आधुनिक वैद्यकाच्या सगळ्या उपचारातून असणार अशा स्वरूपाचं. त्यामुळे त्याची दिनचर्या जर तशीच राहिली, पूर्वी जो कॅन्सर होण्यापूर्वी तो जसा वागत होता तसंच जो चालू राहिलं, तर त्यातनं तो बरं होण्याचा काही चान्सेस राहत नाहीत. आणि मानसिक ताणतणाव किंवा इतर काही गोष्टी असतील तर त्यालाही धरून काहीतरी करायला हवं. म्हणून माझी कन्सेप्ट अशी होती की निदान डिसीज फ्री स्टेट मधल्या लोकांनी आयुर्वेदाकडे वळावं, आणि त्यांनी मूळ कारण जाणून घ्यावीत की लाईफस्टाईलमध्ये काय बदल झाले म्हणून ते झालं असणार अशा स्वरूपाचं. त्यांनी पंचकर्म, काय आमच्याकडे दोष आणि दुष्य असे दोन भाग राहतात, म्हणजे बिघडणारे ते दोष आणि ते ज्यांना बिघडवतात ती दुष्य, म्हणजे धातू, शरीराचे घटक. तर दोषांची काळजी पंचकर्मांनी घ्यायची, शुद्धी करून घ्यायची आणि वाढलेले दोष शरीराबाहेर घालवायचे, तर रोगनिर्मितीच्या प्रक्रियेतला एक अडथळा दूर होतो. आणि जे दुष्य आहे, म्हणजे धातू घटक जे आहेत, रस, रक्त, मांसभेद वगैरे असणारे अशा स्वरूपाचे, त्यांना बलवान केलं, त्यांची प्रतिकार क्षमता वाढवली, तर मग रोग निर्माण पुन्हा निर्माण होण्याची शक्यता कमी होते असं आहे. पण दुर्दैवाने त्याला खूप प्रतिसाद नाही मिळालेला, म्हणजे मी प्रयत्न करतोय अजूनही आणि मी आशावादी आहे त्या बाबतीमध्ये. पण लोकांची दोन प्रकारची प्रतिक्रिया येतात, की मी आत्ताच कुठेतरी ऍलोपॅथीतनं ते सगळ्या उपचारातून बाहेर पडलोय आणि मग आता पुन्हा आयुर्वेदाचे उपचार घ्यायचे, आयुर्वेद म्हणलं की ते पथ्यापथ्य आलं, हे खाऊ नका, ते खाऊ नका वगैरे असणार अशा स्वरूपाचं, तर कुठं मी माझ्यावरती रिस्ट्रिक्शन घालणं, आता मला कुठेतरी खायला मिळतं ते मी आता खातो.
बर,
असं एक. आणि दुसरं, इतके लाखो रुपये मी ऍलोपॅथीमध्ये खर्च केले आहेत, आता पुन्हा आयुर्वेदावरती काहीतरी खर्च करायचा, म्हणजे आलंच ना ते प्रकरण काहीतरी, तर नकोच त्यापेक्षा. आणि आता काही मला होत नाहीये तर मी आता कशाला करू. ह्या तीन गोष्टींमुळे लोक दुर्लक्ष करतात, तपासण्या होत राहतात, कॅन्सर पुन्हा डिटेक्ट होतो वर्षांनी, 2 वर्षांनी, 3 वर्षांनी, 4 वर्षांनी, मग पुन्हा तो केमोथेरपी, ऍडव्हान्स केमोथेरपी, रेडिएशन वगैरे असं सगळं प्रकरण होतं. आता याचा सक्सेस रेट आणखीन कमी होतो, एकदा कॅन्सर रिपीट झालाय असं म्हणलं की प्राय हा त्याला क्युरेटिव्ह रोल राहत नाही अॅलोपॅथीच्या औषधांना किंवा केमोथेरपी रेडिएशनला. सेकंड लाईन थर्ड लाईन अशा स्वरूपाची म्हणजे दिली जाते ती, मग ती पॅलिएटिव्ह ट्रीटमेंट म्हणतात त्याला. तात्पुरतं वेदना कमी करणं, प्रोलॉंगेशन करणं अशा अर्थाने म्हणून ती दिली जाते. आणि मग एक अशी स्टेज येते की आता अॅलोपॅथीत करण्यासारखं काही नाही, 15 दिवसांनी मरणार, 5 महिन्यांनी 2 महिन्यांनी मरणार, 2 महिन्यांनी मरणार, अशी काहीतरी कंडिशन येते. मग पर्यायी वैद्यकांचा शोध सुरू होतो, मग लोक धडपडत येतात आयुर्वेदाकडे. आणि माझ्याकडे येणारे बहुतेक पेशंट तसेच आहेत, म्हणजे असे लास्ट स्टेजला आता काही होत नाहीये आणि मग आता काही करा तुम्ही असणार अशा स्वरूपाचं. रोग इतक्या विकोपाला गेलेला असताना फार काही करणं शक्य नसतं, तरी बेटर क्वालिटी ऑफ लाईफ आणि प्रोलॉंगेशन अशा दोन गोष्टी साधतात. म्हणजे ती पहिली केस जी सांगितली हे मिरॅकल आहे असणार अशा स्वरूपाचं म्हणजे. पण तशा प्रकारच्या काही केसेस आहेत. आमच्याकडे एक पॅनक्रियाटिक हेडची कॅन्सरची केस होती, 93 साली त्यांना पॅनक्रियाटिक हेडचा कॅन्सर झाला. आणि त्यांना विथ केमो आणि विथ सर्जरी 2 महिन्याचं लाईफ स्पॅन आहे असं सांगितलं. नशिबाने त्यांच्या नात्यातले एक अंको सर्जन होते, ते म्हणले तुम्ही भानगडीतच म्हणा नका अॅलोपॅथी, अॅलोपॅथीमध्ये 2 महिन्याच्या पलीकडे लाईफ स्पॅन नाहीच आहे सगळं करून, म्हणजे सर्जरी केमोथेरपी करून, तर व्हाय गो इन फॉर दॅट, जाऊच नका तुम्ही आयुर्वेद किंवा होमिओपॅथी करा. त्यावेळेला त्यांनी विचार करून बापू नानल म्हणून पुण्याला वैद्य होते त्यांचं औषध घ्यायचं असं ठरवलं. औषधोपचार सुरू झाले आणि ते जगले, मेंटेन झाले. असं 3 वर्ष नानलांच्याकडचे उपचार झाल्यानंतर नानलांनी प्रॅक्टिस बंद केली त्यांच्या वयोमानानुसार, म्हणून ते माझ्याकडे शिफ्ट झाले. ते 1996 ते 2004 अशी माझ्याकडे ट्रीटमेंट चालली. मग कंटाळा आला म्हणून त्यांनी औषध बंद केलं आणि 2009 ला त्यांना पुन्हा त्रास व्हायला लागला. पण त्याला कारण घडली होती, त्यांना मानसिक ताणतण आला होता बिझनेसचा काही, तर ते दारू प्याले वगैरे असं झालं आणि मग पुन्हा उलट्या सुरू झाल्या, पोट दुखायला लागलं वगैरे. मग पुन्हा त्यांना ट्रीटमेंट दिली, नुसतं दुधावरती ठेवलं, पुन्हा सुधारले ते. आणि 2010 ला पुन्हा ते सगळ्यांनी उचल खाल्ली, पुन्हा आणखीन काहीतरी ताण निर्माण झाले आणि 2011 ला ते गेले. दुसरा एक न्यूरो एंडोक्राईन कार्सिनोमा म्हणून त्यात आणखीन एक वेगळाच प्रकार डेव्हलप झाला. म्हणजे मूळचा होता तो पॅनक्रियाटिक हेड कॅन्सर विथ लिव्हर मेट्स असं ते प्रकरण होतं. आता यातला गंमतशीर प्रकार असा आहे की 93 साली जेव्हा कॅन्सर डिटेक्ट झाला तेव्हा जो ट्युमरचा साईज होता तसाच साईज 2011 साली ते गेले तेव्हा होता. ट्युमरमध्ये काही फरक नाही झाला, ट्युमर आहे तसाच राहिला. सिम्पटम्स काही नाही राहिली, त्यांचं रुटीन वर्क ते करत होते आणि 18 वर्ष जगले. तेव्हा लोकांची मानसिकता अशी असते की तो मला ट्युमरचं काय झालं आणि तो बरा झाला की नाही झाला, माझे रिपोर्ट नॉर्मल आले की नाही आले, ह्या गोष्टीला महत्व द्यायचं का नाही द्यायचं असा एक वेगळा विचार करायला हवा या सगळ्या प्रकारांमध्ये. म्हणून आमचं म्हणणं असं की बेटर क्वालिटी ऑफ लाईफ असं राहतीये की नाही राहतीये असा एक इश्यू त्याच्यामध्ये ठेवायला हवा. आणि निदान बेटर क्वालिटी ऑफ लाईफ राहावं यासाठी तरी खटाटोप करायला हवा. विशेषतः असं होतं की जेव्हा वृद्धापकाळातच कॅन्सर डिटेक्ट होतो, 70 ला 80 ला वयाच्या डिटेक्ट होतो, त्यावेळेला असं डॉक्टरनाही माहिती असतं की आम्ही डिटेक्ट केला की आता पुढे सांगणार काय की काय करता येण्यासारखं नाही आहे, सर्जरी इज नॉट पॉसिबल, केमोथेरपी रेडिएशन सहन होणार नाही, त्यामुळे खरं काही करण्यासारखं नाहीच आहे असणार अशा स्वरूपाचं. तर त्या स्टेजला खरं तर सर्जिकल इंटरव्हेन्शन पण करू नये. आज बायोप्सी किंवा एफएनएससी हे पण एक छोटं सर्जिकल इंटरव्हेन्शन आहे आणि त्यांनी कॅन्सर वाढतो पसरतो असं अनेक रुग्णांमधला अनुभव आहे. अशा स्थितीमध्ये केवळ अकॅडमिक पर्पजसाठी हा कॅन्सरच आहे असं सिद्ध करण्यासाठी या इन्व्हेस्टिगेशन केल्या जातात. त्या जर नाही केल्या गेल्या तर पेशंट जास्त बरे टिकतात, बेटर क्वालिटी ऑफ लाईफ राहते असं अनेक रुग्णांमध्ये बघितलेलं आहे. आता सुदैवाने काही ब्लड मार्कर्स त्याच्यासाठी अवेलेबल आहेत की ज्याच्या साहाय्याने तुम्हाला बऱ्यापैकी निदान होतं, म्हणजे प्रोस्टेटचा कॅन्सर आहे किंवा काय कोलनचा कॅन्सर आहे, CA19.9 किंवा प्रोस्टेटचा PSA वगैरे असे ब्लड मार्कर्स आहेत, नुसत्या रक्ताच्या तपासणीमधून तुम्हाला कॅन्सरची परिस्थिती काय आहे असं कळतं,
बायोप्सी न करता
असणार अशा स्वरूपाचं. तर त्यावरती करावं आणि मग त्यांना सुखाने जगू द्यावं एवढंच करावं असं खरं तर आहे. पण दुर्दैवाने तसं होत नाही, म्हणून मी आता प्रयत्न असा करत होतो की प्रिव्हेन्शनसाठी मुळात प्रयत्न केला जावा आणि निदान दुय्यम स्तरावरती कॅन्सरचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून लोकांच्या मध्ये अवेअरनेस क्रिएट करावा. याला एक दुसरं आणखीन एक गंमतशीर उदाहरण साथ घडलं. ते मला जर्मनीमध्ये माझ्याकडे एक 22 वर्षाची तरुण मुलगी कन्सल्टेशनसाठी आली. तिला मॅलिग्नंट मेलानोमा स्टेज 4 म्हणून तिळांचा वाढून झालेला कॅन्सर असा एक प्रकार होता. ती 3 केमोथेरपीची सायकल झालेली होती, 4थी सायकल ड्यू होती. आणि ती माझ्याकडे आली, मी 10 दिवसासाठीच होतो, लेक्चर द्यायला गेलेलो, संध्याकाळी कन्सल्टेशन करायचो. तर झालं असं की तिची जेव्हा मी लाईफस्टाईल बघितली तर ती अतिच दिव्य होती. पहाटे 3ला झोपायची, 11 वाजता उठायची, दुपारचं जेवण संध्याकाळी 5 वाजता, रात्रीचं जेवण रात्री 12 वाजता, रात्री 12 ते 3 टीव्ही बघायची. आणि या सगळ्याच्या वर कडी म्हणजे दिवसाला 30 सिगारेटचं स्मोकिंग होत.
30
आणि कॅन्सर स्टेज 4 असे असतानाची रुग्ण.
बापरे.
तर हे ऐकल्यानंतर मी हतबुद्ध झालो. मी म्हणलं ह्या प्रकारे तू जगण्याची काही सुतराम शक्यता नाही आहे, अजून 1-2 वर्षात मरशील. ते म्हणली नाही नाही मी तुम्ही म्हणाल ते करेन वगैरे अशा स्वरूपाचं. मग तिला सकाळी लवकर उठ, रात्री लवकर झोप, कॉन्स्टिपेशन खूप होतं म्हणून काळ्या मनुका अंजीर खा, गाईचं दूध तूप घे वगैरे असं काय काय प्रकार सांगितले. आणि म्हणलं स्मोकिंग सोड ताबडतोब. 8 दिवसांनी ती मला दाखवायला आली. त्यावेळेला काही गोष्टी सुधारल्या होत्या, म्हणजे थोडं पचन सुधारलं होतं, भूक लागायला लागली होती, उत्साह वाढला होता. म्हणलं ठीक आहे चालू ठेव असं सांगून मी परत भारतात आलो. वर्षभरांनी गेलो तर दाखवायला आली, ती बरी होती. मग विचारलं केमोथेरपीचं काय झालं. तर तिने मला आश्चर्याचा धक्का दिला. ती म्हणली नाही मला वर्षभरात केमोथेरपी घ्यावी नाही लागली.
बर.
तर मला हा खूप मोठा सुखद धक्का होता, कारण नुसत्या लाईफस्टाईलच्या चेंजेसनी एखादी स्टेज 4ची कॅन्सरची पेशंट विदाऊट केमोथेरपी राहिली असं माझ्याही डोळ्यासमोर उदाहरण नव्हतं. त्यामुळे फारच छान, असं जर असेल तर कंटिन्यू कर असं म्हणून मी सांगून परत आलो. पुन्हा वर्षभराने मला तोच अनुभव आला. मग मात्र मी असं ठरवलं की ठीक आहे आपण वेबसाईट काढूया, जगाच्या कानाकोपऱ्यापर्यंत हा मेसेज जाऊ दे या प्रकाराने. आणि निदान काही फॉलोअर्स मिळतील किंवा ठीक आहे आम्ही जीवनशैली बदलतो आणि ह्या प्रकाराने तंदुरुस्त राहण्याचा प्रयत्न करतो, निदान रोग आटोक्यात ठेवण्याचा प्रयत्न करतो असणाऱ्या स्वरूपाचं. नशिबाने आम्हाला डॉक्टर माशेलकरांचा माझा याच्यामुळे संबंध आलेला होता, कोशाच्या कार्यामुळे. त्यांनी आम्हाला खूप मदत केली कोशाच्या कार्यामध्ये. तर त्यांनी त्याला प्रस्तावना, त्या वेबसाईटचं उद्घाटन त्यांच्या हस्ते झालं. www.health-ayur-world.com. तर त्याच्यामध्ये आम्ही 2 प्रकारच्या प्रश्नावली टाकल्या आहेत. एक एक्सप्रेस चेकअप म्हणून आहे, लाईफस्टाईलशी संबंधित 60-1 प्रश्न आहेत. तर ते भरला की त्याचा ऑटो आन्सर्स मिळतात, हा मोफत आहे, त्यामुळे जगभरामध्ये कोणीही त्याच्यावरती लॉग इन व्हावं आणि त्याच्यावरनं आन्सर्स मिळवावीत असणाऱ्याच्या स्वरूपाची. त्यात एलॅबोरेट चेकअप म्हणून आहे, त्याला 500 रुपये भारतात किंवा परदेशामध्ये $15 अशा स्वरूपाचं शुल्क आहे त्याचं. आणि मग त्याला पासवर्ड पाठवला जातो असं आहे. पण मग वेबसाईट केली आणि त्याच्यानंतर मी पुस्तक पण लिहिलं, त्याचा आधी इंग्रजीमध्ये आणि मग नंतर मराठीत आता पुस्तक काढलंय. आणि मग माझ्या असं लक्षात आलं की या सगळ्याचं मूळ जीवनशैली आहे, तेव्हा जीवनशैलीवरतीच काहीतरी लिहायला पाहिजे. म्हणून मी आता लाईफस्टाईल द की टू हेल्थ असं पुस्तक भारतात आधी आता पब्लिश केलंय, पण मी आता करतोय त्याच्यानुसार अमेरिकेमध्ये आम्ही ते पब्लिश करायचं असं ठरवतोय, इथल्या कुठल्या तरी पब्लिशरकडनं असणार अशा स्वरूपाचं. त्याचं आता काम चालू आहे, त्याला वर्ष 6 महिन्यामध्ये ते येईल असणार अशा स्वरूपाचं. पण हा कॅन्सरच्या दृष्टीने म्हणून विचार करायचा झाला तर प्रतिबंध आणि मग ह्याला धरून मी काहीतरी चिकित्सेचं धोरण ठरवलं, आयुर्वेदानुसार ते बसवलं, दृश्य आम्ही त्याला म्हणतो त्याला धरून, आणि रसायन चिकित्सा असं त्याला मुख्य आहे. आणि त्या रसायन चिकित्सेमध्ये गाईचं दूध आणि गाईचं तूप हे मुख्य आहेत आमच्या दृष्टीने. ते क्षीरघृताभ्यास व रसायनानाम असं सूत्र येतं. अर्थात मी जेव्हा गाईचं दूध तूप असं म्हणतो तेव्हा ते देशी गाईचं दूध तूप असं अपेक्षित आहे. भारतामध्ये सुद्धा आम्हाला ते निक्षून सांगायला लागतं आणि ते शहरात मिळत नाही आता. खेड्यात अजून थोडस मिळतंय पण शहरात बोंब झाली आहे, सगळ्या जर्सी गाई आहेत आता. तसं जसं पिकांच्या बाबतीमध्ये सगळं हायब्रिडायझेशन आलं, तसंच पशूंच्या बाबतीमध्ये पण हायब्रिडायझेशन आलं. आणि ते पशु पण नासवले गेले असं आता घडलंय एका अर्थाने. पण त्यात आम्ही आता त्या अर्थाने प्रयत्न करतोय, म्हणजे पुण्यामध्ये पण गायींची जोपासना किंवा भारतामध्ये कुठे कशी करता येईल असा प्रयत्न करतोय. पण मी अनेक रुग्ण या प्रकारांनी नुसत्या देशी गायीचे उदाहरण ठेवले, जसं ते आमच्या पहिल्या केसमध्ये मी केलेलं होतं तसं अनेक रुग्ण नुसत्याच देशी गायीच्या दुधावरती ठेवलेत आणि त्यांचे रिझल्ट चांगले आहेत. आमचा सामान्यपण एक अनुभव असा आहे की 2.5 लिटरपेक्षा जास्त दूध जर रुग्ण घेऊ शकत असेल
दररोज
दुसरं काही खायचंच नाही ना, भात पोळी भाजी आमटी असं काही खायचंच नाहीये, भूक लागली की दूध प्यायचं एवढंच आहे. त्यातली कन्सेप्ट अशी आहे की शेवटी प्रत्येक पेशीचं एक आयुष्य असतं, लाईफ असतं, तर झालं की ती पेशी मरते आणि तिची जागा दुसरी पेशी घेते. जर तुम्ही नुसतंच दूध घेतलं तर अॅबनॉर्मल सेल निर्माण व्हायला स्कोपच मिळत नाही, कारण हे रसायन आहे दूध हे असणाऱ्या स्वरूपाचं, तेव्हा प्रशस्त धातूच ते निर्माण करतं आणि त्यामुळे विकृत पेशी जशा नष्ट होत जातील तशी जागा त्यांची प्राकृत पेशी घेत जातात आणि ग्रॅज्युअली शरीरातले सेल बदलून माणूस बरा होतो. ही थिअरी आहे, याला वेळ लागतो कारण नॉर्मल पेशी नॉर्मल स्पीडनीच वाढते, अॅबनॉर्मल पेशी जास्त स्पीडनी वाढतात असं आहे. आणि म्हणून पेशंटली ह्या गोष्टी करायला लागतात असं आहे. आणि त्याच्या जोडीला योग्य मानसिक स्थिती ही पण खूप आवश्यक असणारी अशा स्वरूपाची आहे. पॉझिटिव्ह अॅटिट्यूड लागतो, खूप नुकसान नैराश्यानी होतं असं आहे. विषादरोग वर्धनानाम असं आमच्याकडचं सूत्र आहे. तेव्हा रोग वाढवणाऱ्या गोष्टींमध्ये विषाद किंवा नैराश्य श्रेष्ठ आहे आणि अनेक कॅन्सरच्या किंवा इतरही रुग्णांमध्ये असं स्पष्टपणे दिसतं की त्यांनीच रुग्णाचा मृत्यू ओढवतो. तर त्याला पॉझिटिव्ह थिंकिंग ची सवय लावणं असणार अशा स्वरूपाचं याचे एक दोन चक्र आहेत. म्हणजे की नैराश्य येतं त्यामुळे रोग बाळा होतो, लक्षणं वाढतात त्यामुळे आणखी नैराश्य येतं, असं एक दुष्टचक्र आहे. याच्या उलट थोडंसं बरं वाटायला लागलं, पॉझिटिव्ह मुद्दा आला तर रोगाची लक्षणं खरंच कमी होतात. रोगाची लक्षणं कमी झाली की हुरूप वाढतो, मग पुन्हा रोग आणखीन कमी व्हायला मदत होतं. ते त्या हे बदलवता येतं चक्र जे आहे ते, मात्र त्याच्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करायला लागतात. म्हणून मी आता माझ्या मराठी पुस्तकामध्ये सामना मानसिक ताणतणाव आणि नैराश्याशी असं एक वेगळं प्रकरण टाकलंय. आणि एवढं करूनही जेव्हा मृत्यूला सामोरं जायचा प्रसंग येतोच तेव्हा मृत्यूला सामोरं जाताना म्हणून वेगळं प्रकरण घातलंय. ते आताच्या इंग्रजी कॅन्सरच्या पुस्तकामध्ये आता ते नाही आहे पण पुढच्या याच्यामध्ये फेसिंग डेथ असं प्रकरण मी समाविष्ट केलंय, म्हणजे नवीन एडिशनला ते येईल असणार अशा स्वरूपाचं. पण मी खूप लोकांचे हजारोंनी कॅन्सरचे पेशंट बघितलेत त्यामुळे जवळून मृत्यू बघितलेत आणि मग त्या लोकांची एकंदर मानसिकता आणि त्यांच्या कुटुंबियांची होणारी ससे होलपट जवळून बघितली आहे आणि त्यामुळे मला असं ते खूप जाणवलं की नाही याच्याविषयी काहीतरी लिहायला पाहिजे असणार अशा याविषयी कोणी बोलायला धजत नाही. मलाही लोकांनी प्रतिक्रिया दिल्या की कसं काय तुम्ही लिहिलं आणि कसं काय लिहावं असं वाटलं म्हणजे मुळामध्ये की हा विषय इतक्या ओपनली कसा काय लिहिला असणार अशा स्वरूपाचं. मला खरं इथल्याच एक क्लेअर म्हणून आहे तिने सुचवलं की तुम्ही याच्यावरती लिहा असं, मलाही ते पटलं आणि म्हणून मी भावलं म्हणजे आणि म्हणून मी ते लिहिलं असं खरं तर झालं. पण ठीक आहे, म्हणजे कॅन्सरमध्ये म्हणून आता काम करत असताना इतक्या सगळ्या गोष्टींचा आवाका लक्षात घेऊन आता आमच्या समोर कोण रुग्ण येणार आहे आणि त्याला मी काय न्याय देऊ शकेन, निदान त्याची बेटर क्वालिटी ऑफ लाईफ आणि प्रोलॉंगेशन असं मला साधता आलं तरी ती खूप मोठी अचीवमेंट आहे असं खरं तर आहे. आणि माझं खरं उद्दिष्ट सेकंडरी ऑनसेट येऊ नये, पुनरुद्भव होऊ नये किंवा पुढच्या पिढीमध्ये तो येऊ नये ह्यासाठी म्हणून प्रयत्न करायला हवेत आणि त्याला शेतीपासून सगळ्याच गोष्टी बदलायला हव्यात. जंक फूड फास्ट फूड हे तर आत्ताचं आलंच आहे, म्हणजे नवीन तरुण पिढीचं असणार अशा स्वरूपाचं. पण तुमची आमची पिढी पण आता याला प्रोन आहे यातल्या प्रकारचं अन्न खाऊन. त्या आम्हाला जर यातनं सुटकेचा मार्ग शोधायचा असेल तर आम्हाला खूप मुळापर्यंत जायला पाहिजे असं आताच्या परिस्थितीमध्ये राहील. म्हणून खरं मी यात पडलो असं झालं.
कॅन्सरच्या बरोबरीने तुम्ही हार्ट डिसीज आणि डायबिटीस बद्दलही काही खास काम केलेलं आहे, आपण त्याबद्दल या दोन्ही विषयांवर पण थोडंसं बोलूया.
हो त्यामध्ये खरं हृदरोग हा जास्त बरा विषय आहे हाताळायला कॅन्सरच्या तुलनेने. आणि त्याचा सक्सेस रेट जास्त चांगला आहे. आणि कॅन्सरमध्ये जसं यातनामय मृत्यू आहे तसं नाही आहे, कॅन्सरमधलं ते एक फार मोठं प्रकरण आहे, तडफडून तडफडून मृत्यू येतो असं. रुद्रगामध्ये त्यामध्ये काय शेवटच्या वेळेला काय वेदना होईल तेवढीच असणार आहे अशा स्वरूपाची. फक्त एवढंच झालंय की रुद्रगामध्ये मेकॅनिकल आता अॅलोपॅथीनी एड दिली आहे, अँजिओप्लास्टी असेल किंवा बायपास सर्जरी असेल असणार अशा स्वरूपाची. आणि त्याच्यामुळे लोक त्याच्याकडे आकृष्ट झाले आहेत आणि ते करतायत असणार अशा स्वरूपाचं. पण त्याची मुख्य कारण जी आहेत ती चिंता किंवा काळजी, हे रुद्रगाचं प्रधान कारण आहे.
पण म्हणजे जसं आपण कॅन्सरच्या बाबतीत स्ट्रेस म्हटलं ते तसं तेच कारण झालं,
तसंच कारण झालं, तसंच आहे. फक्त अनुवंशिकता कुठल्या गोष्टींची आहे याच्यावरती बऱ्याच वेळेला कॅन्सर व्हायचा का हृदरोग व्हायचा का आम्लपित्त व्हायचा साधा का मधुमेह व्हायचा असं ठरतं बऱ्याच वेळेला. पण व्यसन तंबाखू सिगरेट हे हृदरोगाला जवळ जाणार जर मानसिक ताणतणाव आणि चिंता आणि अहिरिडिटी नाही कॅन्सरची असं असेल तर हृदरोगाकडे वळण्याची शक्यता जास्त राहते. आणि आत्ताचं खाणं हा एक त्यातला एक महत्वाचा भाग आहे, जंक फूड फास्ट फूड विशेषतः असणार अशा स्वरूपाचं. आणि दुसरा एक खूप गोंधळ झालाय तो म्हणजे फॅट आहारामधलं तेल आणि तूप ह्याच्यावरती अॅलोपॅथीने खूप झोड उठवली. आणि मग ते लो फॅट किंवा नो फॅट अशा स्वरूपाचं डाएट करायला पाहिजे, मग ही तेल घेऊ नका, तूप अजिबात खाऊ नका वगैरे वगैरे असणार अशा स्वरूपाचं प्रकरण सुरू झालं. आमच्या दृष्टीने विचार करायला झाला तर हा आम्ही एक वातव्याधी उदावर्त म्हणून एक प्रकरण आहे, त्यामध्ये हृदरोगाचा सखरता समावेश होतो. हृदरोग म्हणून आयुर्वेदाने स्वतंत्र वर्णन केलंय, पण आता जो हृदरोग सापडतो त्याचं निदान आमच्याकडे उदावर्त म्हणून करावं असं जास्त करून आहे. आणि तो वातामुळे घडून येणारा आजार असा आहे आणि त्याच्यामध्ये पोट साफ न होणं, अजीर्ण असणं, अपचन असणं हे महत्वाचं आहे आणि त्याच्या जोडीला मानसिक ताणतणाव वगैरे असणार अशा स्वरूपाचं. तर कोलेस्ट्रॉलच्या प्रकरणांमध्ये एचडीएल कोलेस्ट्रॉल आणि एलडीएल कोलेस्ट्रॉल असे दोन घटक आहेत. ते एलडीएल हे व्हाईट कोलेस्ट्रॉल की ज्यांनी रक्ताची गोठळी बनून ती अडकून पुढे हृदरोग होतो किंवा हार्ट अटॅक येतो, वेरएज एचडीएल कोलेस्ट्रॉल त्याला प्रतिबंध करतं. साजूक तुपानी एचडीएल वाढतं आणि एलडीएल वाढत नाही असं सिद्ध आहे. पण दुर्दैवाने साजूक तुपाला पण यांनी बॅन करून टाकलं. आणि ज्या वनस्पती तुपानी नक्की एलडीएल वाढतं ते आमच्या बिस्किटातून खाण्यात येतं आणि ते कोणाच्या गावीच नाही आहे की आपण यातनं वनस्पती तूप खातोय आणि ते हृदरोगाला निमंत्रण देतोय असं लोकांना माहितीच नाही आहे अशी आता परिस्थिती आहे. तर ह्याला खरं तर जीवनशैली सुधारणं, मानसिक ताणतणावापासून मुक्ती मिळवता येणं आणि मग त्याला योग्य आहार विहार विश्रांती ह्या सगळ्या गोष्टी केल्या गेल्या तर हृदरोगापासून मुक्ती नक्की मिळवता येते. फक्त कॅन्सरला असो किंवा हृदरोगाला असो किंवा पुढच्या मधुमेहालाही असो आम्ही याला योगाची जोड द्यावी असं नक्की म्हणतो. कारण विशेषतः मानसिक शांती ही तुम्हाला योगाभ्यासाने चांगल्या प्रकाराने प्राप्त होते. मग ते कपालभाती वगैरे असे प्राणायामाचे प्रकार असोत किंवा ध्यान वगैरे असणार अशा स्वरूपाच्या प्रक्रिया असोत, योगासनं असोत, या सगळ्याचे फायदे नक्की असणार अशा स्वरूपाचे होतात. तर ते जर केलं गेलं तर हृदरोगामध्ये खरंच शस्त्रकर्म करणं किंवा अशा प्रकारची गरज नाहीये. एक आम्हाला दीनानाथमधला एक गमतीशीर अनुभव झाला की असंच एक अंबळनेरहून आलेला पेशंट आणि त्याला हृदरोग आणि ट्रिपल वेसल डिसीज तीन याचा आजार आहे असं सांगून ऑपरेशन करायला पाहिजे असं सांगितलं. त्याची आर्थिक परिस्थिती नव्हती, त्यांनी उधार उसनवारी करून कसं तरी पैसे जमवले. प्रत्यक्षामध्ये असं झालं की अनेस्थेटिस्टने असं सांगितलं की नाही यावर अनफिट फॉर सर्जरी, त्यामुळे तुम्हाला अनेस्थेशियाच देता येणार नाही आणि त्यामुळे सर्जरी होऊ शकणार नाही. गंमतशीर प्रकार असा की आता म्हटलं काही ट्रीटमेंटच नाही, तुम्हाला सर्जरीच करायला पाहिजे आणि सर्जरी होऊ शकत नाही त्यामुळे तुम्हाला काही चिकित्साच नाही. तो गेला डिप्रेशनमध्ये. आता करायचं काय, म्हणजे हृदरोगासारखा आजार झालाय, जीवघेणा आजार आहे आणि उपचार काहीच नाहीत असं जेव्हा म्हणलं, कर्मधर्म संयोगाने माझा एक अंबळनेरचा विद्यार्थी आला होता तो त्याला भेटला आणि मग तो माझ्याकडे घेऊन आला, माझी ट्रीटमेंट सुरू झाली, ते सुधारले, ते बरे झाले. घटनेला आता 5-7 वर्ष होऊन गेली. तर लोकांना ह्याच्यामध्ये आयुर्वेदामध्ये काहीतरी होतं असं अजिबात गावीच नाही आहे, असं थोडीशी परिस्थिती आहे.
हार्ट डिसीज वरती आयुर्वेदानी
उपचार होतात विचारच करू शकत नाही. आणि अॅक्युट कंडिशन ज्या आहेत, अॅक्युट मायोकार्डियल इन्फार्क्शन म्हणजे हार्ट अटॅक म्हणून जे काही म्हणलं जातं, तशा केसेस मी हँडल केल्या आहेत. आणि अगदी अॅक्युट स्टेजमध्ये सुद्धा आयुर्वेदाची औषधं जादूसारखी काम करतात असं मी बघितलेलं आहे. पण हे अर्थात एक्सपर्ट जॉब आहे आणि सुविधा त्याच्या पाहिजेत असणार अशा स्वरूपाच्या, किंवा तुम्हाला हॉस्पिटलला ऍडमिट करून या गोष्टी करायला हव्यात अशा स्वरूपाच्या. पण अपार्ट फ्रॉम दॅट, योग्य जीवनशैली आणि या सगळ्या गोष्टींचा विचार केला गेला तर ह्याला नक्की बरं वाटतं. आणि कॅन्सरच्या कम्पॅरेटिव्हली ते बरंच सोबर प्रकरण आहे असणार अशा स्वरूपाचं. पण तरी आता हृदरोग नंबर 1 आजार आहे, किलर डिसीज आहे. कॅन्सर लवकरच त्याला मागे टाकेल पण आता तरी हृदरोग नंबर 1 आहे. आणि त्यातही मोठं काम आयुर्वेदाच्या माध्यमातून होण्यासारखं. आता आम्ही असं म्हणतो की निदान तुम्ही लाईफस्टाईल बदला, हायपरलिपिडिमिया कोलेस्ट्रॉल वाढलंय नामुक झालंय अशा प्रकारची परिस्थिती असेल, किंवा याच्यात चेंजेस येत असतील, ईसीजीमध्ये चेंजेस येत असतील, तर त्यावेळेला आयुर्वेदाचे सर्वांगीण उपचार अशा स्वरूपाचे घ्या. बायपास एंजिओप्लास्टी टळू शकते असं नक्की त्याच्यामध्ये आहे. रिस्क फॅक्टर दोन्हीकडे असतो की जोपर्यंत कोलॅटरल सर्क्युलेशन काम येणार पण ते सुधारत नाही. आता खरं परिस्थिती कशी होते, एंजिओग्राफीचा सल्ला जास्त दिला जातो. थॅलियम स्कॅन म्हणून दुसरं एक परीक्षण आहे की ज्याच्यामध्ये तुम्हाला रक्तपुरवठा कसा आहे असं कळतं आणि कोलॅटरल सकट रक्तपुरवठा कळतो. फक्त त्यातनं तुम्हाला बायपासला नेता येत नाही, त्यामुळे बायपासचा हे एंजिओग्राफीचा सल्ला दिला जातो. थॅलियम स्कॅनचा सल्ला कोणी देत नाही असा आता आहे. पण तोही एक करण्यासारखा असणार अशा स्वरूपाचा मुद्दा राहतो. आणि मग हृदरोगाला प्रतिबंध करणं ह्या प्रकाराने सहज शक्य असणार अशा स्वरूपाचा आहे. तर त्याच्यावरतीही प्रयत्न व्हायला पाहिजे. तर मी पुस्तकामध्ये हे लिहिलेलं असणार अशा स्वरूपाचा आहे.
आणि
तिसरा मधुमेह,
जो मधुमेह आजार आपण म्हणत होतो,
मधुमेहाच्या बाबतीत असं आहे की भारत 2025 मधुमेहात अग्रेसर असणार असं WHO भाकीत आहे. ही आपल्याला शर्मेची गोष्ट आहे सगळ्या भारतीयांना. दुर्दैवाने भाकीत खोटं ठरवण्यासाठी कोणी काही प्रयत्न करत नाहीये. औषधी कंपन्यांनी कंबर कसली आहे की आमच्या औषधांचा सेल जास्तीत जास्त त्यामध्ये होईल यासाठी म्हणून. पण मधुमेहांची संख्या वाढणार नाही किंवा त्यांच्या उपद्रवांची संख्या वाढणार नाही यासाठी फारसे प्रयत्न होत नाहीयेत. तर मधुमेह आयुर्वेदामध्ये 20 म्हणून प्रमेहाचे सांगितले, कफाचे 10, पित्ताचे 6 आणि वाताचे 4 असे ते प्रकार आहेत. आणि अनुवंशिकता नसेल तर कफाचा मेह आहे तो साध्य होऊ शकतो असं आयुर्वेद सांगतो. आता बहुतेक सगळे अनुवंशिकतावालेच सापडतात, अनुवंशिकता नसलेले फारच कोणी सापडत नाहीत असणार अशा स्वरूपाचे. पण जरी तशा प्रकारचे असले तरी ते मेंटेनेबल असतात. म्हणजे जसं आता ॲलोपॅथीमध्ये औषधं घेऊन पथ्यपाणी सांभाळून जन्मभर मधुमेह सांभाळायचा, तशा प्रकारची परिस्थिती आयुर्वेदामध्ये पण येतात फार बदल अनुवंशिकता जर असेल तर. फक्त आता त्याच्यामध्ये लक्षात घेण्यासारखा भाग आहे त्याचे उपद्रव, ज्याला कॉम्प्लिकेशन्स असं म्हणतो, ते खूप आहेत. आणि त्यातला मुख्य आहे तो किडनी फेल्युअर म्हणून. मला आता मी मधुमेहामध्ये जे जास्त काम करतोय ते त्याच्या उपद्रवांमध्ये जास्त काम करतोय, तर किडनी फेल्युअर हा एक महत्वाचा उपद्रव आहे. त्याच्यात गमतशीर प्रकार असा होतो की ॲलोपॅथीच्या आणि आयुर्वेदाच्या पथ्यापथ्याच्या संकल्पनेमध्ये खूप फरक पडतो. म्हणजे दही हा आमच्या दृष्टीने मधुमेही लोकांनी अजिबात न खायचा पदार्थ आहे, तो सर्वसामान्य लोकांनी फारसा खायचा नाही असाच पदार्थ आहे. ताक चालतं पण दही नाही चालत. ताकाच्या न्यायाच्या गुणधर्मांमध्ये फरक आहे. ताक सूज घालवतं, दही सूज निर्माण करतं असं आहे. पण हे लोकांना माहिती नसल्यामुळे लोक दही खातात आणि काही लोकांना ते असं वर्षानुवर्ष पिढ्यानपिढ्या असं खायची सवय असणार अशा स्वरूपाचं. आणि मग असं होतं की अशा दह्याच्या खाण्यामुळे सूज यायला लागते. सूज आल्यानंतर डॉक्टरकडे जातात आणि मग मूत्रल औषधं दिली जातात, डायुरेटिक्स म्हणली जाते, ती लासिक्स वगैरे अशा स्वरूपाची औषधं दिली जातात. ती दिल्यानंतर मोठ्या प्रमाणामध्ये लघवी होते, सूज ओसरते, पण तहान लागते. तहान लागली म्हणून त्याला पाणी कमी प्यायचं असं सांगितलेलं नसतं, तो पाणी ढोसतो आणि मग एक दुष्टचक्र तयार होतं. म्हणजे ते पाणी जास्त पिणं, दही खाणं, याच्यामुळे सूज, त्याच्यावरती पुन्हा मूत्रल औषधं, त्याच्यानंतर पुन्हा तहान लागणं, पुन्हा पाणी पिणं असं दुष्टचक्र चालू होतं. मग त्याच्या जोडीला मूत्रामध्ये अल्ब्युमिन किंवा प्रोटीन असं यायला लागतं, ते ट्रेस 1+2+3+ असं ते वाढत जातं. मग एका बाजूला युरिया क्रिएटिनिन शरीरामध्ये वाढायला लागतात रक्तामध्ये, आणि मग अॅलोपॅथीमधनं सुरू होतं की आता तुम्ही फिश्चुला करून घ्या आणि तुम्हाला कधीही डायलिसिस लागेल किंवा मग तुम्हाला किडनी ट्रान्सप्लांट करायला पाहिजे असणार अशा स्वरूपाचं. तर माझ्या मताने डायलिसिस किंवा किडनी ट्रान्सप्लांट ही मेकॅनिकल सोल्युशन्स आहेत, फिक्सिंग ऑफ द प्रॉब्लेम आहे, हे ऍड्रेस नॉट ऍड्रेसिंग द ओरिजिनल प्रॉब्लेम, हे बरं करणारा प्रकारच नाहीये. हे तुम्ही जन्मभर करायचं आणि ते मेकॅनिकल उत्तर असणार आहे अशा स्वरूपाचे आहेत. तर मुळामध्ये पाणी जर सुरुवातीपासूनच रिस्ट्रिक्ट केलं, एक अशी भ्रामक संकल्पना आहे की पाणी भरपूर प्यावं म्हणजे गटारं साफ राहतं, तसं शरीर साफ राहतं, पोट साफ राहतं, असं नाही. आयुर्वेदानुसार पाण्याचं पण पचन व्हावं लागतं, ते एक महाभूत आहे, जलमहाभूत आहे असणार अशा स्वरूपाचं. आणि म्हणून शरीराला जेवढी गरज असेल तेवढंच पाणी प्यावं. 1 ते 1.25 लिटरच्या वर पाणी लागत नाही आपण जर नीटपणे बघितलं तर. आणि मधुमेह रुग्णांनी तर आणखीन कमी प्यावं पाणी, कारण तिथं बहुद्रव श्लेष्मा दोष विशेष म्हणून आयुर्वेद सांगतो. आणि म्हणून त्यांनी ते द्रव हा मुळातच कमीच घ्यायला पाहिजे असंच आहे. त्या लोकांपर्यंत निदान हे पोचलं की हे कारण आहे आणि ते आम्ही टाळायला पाहिजे. आणि उडदाचे पदार्थ खायला नकोत, टोमॅटो सारखा पदार्थ खूप वाढलाय खाण्यामध्ये, प्रमाण त्याचं वाढलेलं आहे, तेही मधुमेह लोकांच्यासाठी फार चांगलं नाही प्रकरण, ते किडनी बिघडवायला उपयोगी पडतं असणार अशा स्वरूपाचं. आणि मग इतर कारण, मानसिक कारण पण त्याच्या जोडीला अशा स्वरूपाचे असतात. तर हे जर झालं आणि सुरुवातीच्या अवस्थेमध्ये रुग्ण आमच्याकडे आला तर डायलिसिस टळू शकतं, बऱ्यापैकी काळ टळू शकतं, 3 वर्ष 4 वर्ष विदाऊट डायलिसिस लोक मेंटेन होतात. आणि एवढं जरी झालं तरी सुद्धा खूप आहे. आधीपासून जर आमच्या अल्ब्युमिन ट्रेस वगैरे अशा स्टेजला जर पेशंट आला तर फार चांगलं, पण त्या अवस्थेत कोणी येत नाही बहुधा. बहुधा डायलिसिस करायला पाहिजे असं डॉक्टरनी सांगितलं तर पेशंटची धावधाव सुरू होते, तोपर्यंत सगळं इग्नोर होतं. आणि मग त्या स्टेजला आता क्रिएटिनिन 7, 8, 10 आहे, युरिया 200, 250 आहे, सगळ्या अंगावरती सूज आहे, धाप लागतीये, आणि तिकडे त्यांचा धोशा लागलेला आहे की नाही आताच्या आता डायलिसिस करा नाही तर काही खऱ्यांनी हार्ट अटॅकची शक्यता असते, म्हणजे ते वस्तुस्थिती पण आहे. आणि मग अशा स्थितीमध्ये धावाधाव करून लोक येतात, नाही मग आता आमचं डायलिसिस टळण्यासाठी काय करता येते का म्हणून असणार अशा स्वरूपाचं. ही खूप पुढची स्टेज होते. आता येणारे पेशंट ते कॅन्सरमध्ये जसं लास्ट स्टेजला येतात तसेच या प्रकाराने येतात. त्यातनंही काही पेशंट्स मेंटेन होतात, रिव्हर्ट होतात काही अर्थाने, युरिया क्रिएटिनिन कमी पण होतात आयुर्वेदाच्या उपचारांनी असंही बघितलंय. आणि निदान ते प्रोलॉंग झाले तरी हरकत नाही असं खरं तर वस्तुस्थिती आहे. आणि त्याच्या जोडीला जर हायपरटेन्शन असेल तर ते जास्त वाईट असतात, म्हणजे डायबिटीस पण आहे आणि हायपरटेन्शन पण आहे, आणि मग दोन्हीनी मिळून नेप्रोपॅथी नावाचं प्रकरण सुरू होतं आणि मग ते डायलिसिसकडे लवकर जातात असं आहे. तर यांच्यासाठी एक काम करायला पाहिजे. आणि दुसरं रेटायनोपॅथी म्हणून एक प्रकरण आहे, डोळ्यामध्ये आतमध्ये हेमरेज होतं, रक्तस्राव होतो आणि मग कमी दिसायला लागतं, त्याला आता लेझर ट्रीटमेंट म्हणून केली जाते, त्याचे परिणाम काहीच लोकांमध्ये सगळ्यांमध्ये त्याचे काही परिणाम होतात असं नाही. आणि ती पुन्हा मेकॅनिकल आहे लेझर ट्रीटमेंट ही. पण इथं आमच्या दृष्टीने पुन्हा संताप, लोणची जास्त खाणं, दही खाणं, विरुद्धान्न असं ज्याला आम्ही म्हणतो, दूध फळ दूध वगैरे अशा स्वरूपाचं कॉम्बिनेशन, दूध आणि आंबट, हे त्या रेटॅनोपॅथीचं कारण आहे आमच्या दृष्टीने. त्याला तिमिर किंवा आम्लाद्युषित वगैरे अशा प्रकारचे त्याचे निदान होतात आयुर्वेदानुसार, नेत्ररोगामध्ये त्याचं वर्णन येतं असणार अशा स्वरूपाचं. आणि मग त्याला धरून पथ्यापथ्य सांगितलं जाणार. आता कसं कन्सेप्ट आहे की ऑप्थॅल्मॉलॉजिस्टकडे आम्ही गेलोय आणि ऑप्थॅल्मॉलॉजिस्ट तुम्ही काय खाता पिता, सकाळी किती वाजता उठता, काय अशी कधी चौकशी केली आहे अशी कन्सेप्टच नाही आहे. कारण आहाराचा आणि कुठल्याही रोगाचा संबंध आहे असा अॅलोपॅथीमध्ये हा संबंधच बाजूला गेला. म्हणजे खूप गंमतशीर वेगळं उदाहरण आहे याच्यातलं, मे बी 5-5 मिनिटात संबंध. एक वेगळं उदाहरण असं झालं की ओव्हेरियन सिस्टसाठी म्हणून एक पेशंट माझ्याकडे आली 34व्या वर्षी, एका ओव्हरीला सिस्ट आहे, ती काढून टाकायचा सल्ला दिलेला आहे. त्याच्या आधी 28व्या वर्षी तिला अंगावरनं खूप ब्लिडिंग व्हायला लागलं, जायला लागलं म्हणून रक्तस्राव व्हायला लागला, गर्भाशयाला सूज आहे आणि एका ओव्हरीमध्ये सिस्ट आहे म्हणून गर्भाशय काढून टाकला आणि ओव्हरी पण काढून टाकली. लग्न झालेलं नसताना भारतातली गोष्ट आहे. आणि मग 34व्या वर्षी दुसऱ्या ओव्हरीला पण सिस्ट आलं म्हणून ते पण काढून टाका अशा प्रकारचा सल्ला मिळाला. तर मी तिला पहिल्याच प्रश्नाला मी अडखळलो, सकाळी किती वाजता उठता, या प्रश्नाचं तिचं उत्तर अनिश्चित असं होतं. मी म्हणलं म्हणजे काय, ती म्हणली नाही आय टी फील्डमध्ये कामाला होती. आणि म्हणली 8-9 पर्यंत आले तर सकाळी उठते 6 वाजता, पण 12-1 वाजलाय तर मग 8-9 वाजता उठते, पहाटे 4-5 आले तर 11-12 वाजता उठते. मी म्हणलं मग तुझ्या रात्रीच्या जेवणाचं काय असतं? ते म्हणले नाही ते काही येत असताना सामोसे सँडविचेस कॉफी ढोकळे असं काहीतरी येत असतं कॅन्टीनमधनं रात्री, म्हणजे किती वाजता मागितलं तरी येतं काहीतरी. मी म्हणतो तू गायनाकॉलॉजिस्टला विचारलंस का की मला का हा त्रास झाला, ब्लिडिंग जास्त होत होतं वगैरे किंवा सिस्ट झालं? तिने विचारलं नाही, पण समजा विचारलं असतं तरी उत्तर काय, हार्मोनल इम्बॅलन्स. हार्मोनल इम्बॅलन्सचं कारण काय? हा प्रश्नच कोणाला पडत नाही. हार्मोनल इम्बॅलन्स झाला बाबा, पण कशामुळे झाला? आज याची कारणं आम्ही प्राण्यांना हार्मोन्स खायला घालतोय, कोंबड्यांना आणि ह्यांना, आणि ते नॉनव्हेज खाल्ल्यानंतर आमच्या शरीरामध्ये हार्मोनल इम्बॅलन्स होणार, हे साधं सरळ गणित आहे असणार अशा स्वरूपाचं. पण आम्ही त्या कारणांपर्यंत पोचतच नाही ना, आम्ही आहारावरतीच पोचत नाही. कारण मिळणं ही तर फार पुढची कारणं झाली असणार अशा स्वरूपाची. आणि मग गायनाकॉलॉजिस्टकडे आम्ही गेलो आणि त्यांनी आम्हाला सांगितलं की बाबा गर्भाशयाचं हे झालं, त्याला म्हणजे काहीतरी तुझं सकाळी किती वाजता उठतेस, काय खातेस पितेस, याची चौकशी करायला पाहिजे. कन्सेप्टच नाही आहे. गायनाकॉलॉजी असो, त्वचा विकाराचा डॉक्टर असो, नाहीतर आणखीन कुठला न्यूरोलॉजीचा असो, नाहीतर आणखीन कुठला असो, आमच्या जीवनशैलीचा, आमच्या खाण्यापिण्याचा आमच्या रोगाशी किंवा आरोग्याशी संबंध आहे ही कन्सेप्टच नाही आहे. आणि जोपर्यंत ह्या कन्सेप्टवरती येत नाही, कारण शेवटी शरीर आहारातूनच बनतं. मला एक खूप गमतशीर अनुभव आला, स्प्रिंग कटारचा एक मुलगा आला, म्हणजे एक डोळ्याचा आजार आहे की अलर्जी कंडिशन आहे, डोळा लाल होतो, खाजतो, आणि मग खाजवलं की तर एखाद्या वेळा कॉर्नियल ओपेसिटी वगैरे डेव्हलप होते. तर मुलगा लहान होता, 10-12 वर्षाचा मुलगा होता. आम्ही आज चौकशी करायला लागलो, सकाळी किती वाजता उठतो, शाळेत किती वाजता जो डबा काय नेतो वगैरे. तर असं लक्षात आलं की तिथे आई वडील फार चमत्कारिक नजरेने बघताय. शेवटी मला काही राहावे ना. मी म्हणलं तुम्हाला काही फार वेगळं वाटतंय का? ते म्हणले हो. म्हणलं काय झालं? अहो म्हटलं ते डोळ्याचा आज खाण्यापिण्याची काय चौकशी करत बसलाय. माझ्या डोळ्यात डोक्यात एकदम प्रकाश पडला. मी म्हटलं हो सोपं आहे उत्तर याचं. डोळा म्हणलं शरीराचा एक अवयव आहे. म्हणले हो. शरीराचं पोषण अन्नानी होतं. हो. योग्य पोषण झालं तर योग्य गोष्टी निर्माण होणार. हो. सोपं आहे, अयोग्य झालं तर अयोग्य होणार. शेवटी आहार संभवम वस्तू रोगाश्च आहार संभव हा आयुर्वेदाचा सिद्धांत. आहारापासून शरीर बनतं आणि रोगही आहारातूनच बनतात. मग तो तुमचा डोळ्याचा आजार असो, हृदयाचा असो, त्वचेचा असो, नाकाचा असो, नाही तर आणखीन कशाचा असो. जोपर्यंत आम्ही खऱ्या अर्थाने, आता कॅन्सरचं अकराळ विक्राळ स्वरूप डोळ्यासमोर आलं, ते मुळातच आहारामध्ये खूपच बदल झाले, ड्रॅस्टिक बदल झाले. पण आधी ह्या प्रकारांनी बदल घडून काहीतरी सर्दी खोकला होतोय आणि तो बरा होत नाहीये अशा प्रकारची उदाहरणं आहेतच ना. आणि तिथं फक्त अलर्जी किंवा इन्फेक्शन असा विचार करून त्यातनं मार्ग निघत नाहीत, म्हणून आयुर्वेदाकडे पेशंट वळतात नंतर, अशा प्रकारचा आहे. आणि मग आम्हाला सापडतं की तो पाणी जास्त पितोय, गार पाणी पितोय, दही खातोय, शिकरण खातोय वगैरे वगैरे, आणि ही त्याची कारणं आहेत. त्याची सर्दी व्हायची असणारी अशा स्वरूपाची सायनोसायटिस, क्रॉनिक सायनोसायटिसचा पेशंट आहे, ते बंद केलं की तो बरा होतो. पण ENT स्पेशालिस्टकडे ह्या प्रकारचा अप्रोचच नाहीये बघण्याचा. खाण्यापिण्याचा, जीवनशैलीचा, त्याच्या रोगाशी आरोग्याशी काहीतरी संबंध आहे हा अप्रोचच नाहीये. आणि म्हणून हा जोपर्यंत अप्रोच क्रिएट होतच नाही तोपर्यंत समाजाचं काही खरं नाही.
बर,
त्या समाजाने आता याच्यामध्ये जागरूकता निर्माण व्हावी, आयुर्वेदाची तत्वज्ञान समजून घ्यावं खऱ्या अर्थाने, आणि आपल्या आरोग्याला किंवा रोगाला आपण जबाबदार आहोत, आम्हाला त्याचं ज्ञान करून घ्यायला पाहिजे असं झालं तर यातनं पुढे काहीतरी मार्ग निघेल.
अरे वा, ते मला वाटतं ही तुमची जी कळकळ आहे या विषयाबद्दलची आणि खरोखरच लोकांमध्ये जागृती निर्माण करायला पाहिजे ही तुमची जी मनापासून जी इच्छा आहे ती या सगळ्यातनं आमच्या श्रोत्यांपर्यंत नक्की पोहोचेल अशी मला खात्री आहे. या कामासंबंधाची तुमच्या पुढच्या वाटचालीची दिशा काय असं तुम्ही काही सांगू शकाल का?
आता दोन तीन जणांसाठी खरं तर प्रयत्न करतोय. एक तर आम्हाला वैद्य चांगले घडवायला पाहिजेत ही आता मोठी समाजाची गरज, कारण शेवटी समाजाचं आयुर्वेदाविषयीचं मत तेव्हाच बदलेल जेव्हा चांगल्या वैद्यांची संख्या वाढेल आणि ते सगळ्या प्रकारच्या केसेस हँडल करू शकतील. त्याला आताची शिक्षण पद्धती काही अंशाने जबाबदार आहे आणि म्हणून आम्ही आता एक माधवाचार्य गुरुकुल नावाची ऍक्टिव्हिटी सुरू केली. आम्ही एक रेसिडेन्शियल कोर्सेस घेतो बीएमएस विद्यार्थ्यांचे एक एक महिन्याचे, आम्ही तीन तीन दिवस जाऊन शिकवतो आणि विद्याचं दानच असायला पाहिजे असं. विद्या कमर्शियल झाली हा एक मोठा घोळ झालेला आहे आता. विद्येचं दानच असायला हवं आणि त्यातूनच खऱ्या अर्थाने चांगली लोक निर्माण होतील असं आता त्यातला एक भाग आहे. दुसरा त्याच्यातला भाग असा की सर्वसामान्यांच्या स्तरावरती हे पोचायला पाहिजे ज्ञान,
अवेअरनेस.
हा अवेअरनेस त्याचा क्रिएट व्हायला पाहिजे की शेतीमध्ये बदल घडणं आवश्यक आहे, आम्ही साधी दिनचर्या ऋतुचर्या अशा स्वरूपाच्या गोष्टी सांभाळायला हव्यात आणि आमच्या आरोग्यासाठी आम्हाला सजग व्हायला हवं. मग ते सेंद्रिय अन्नपदार्थ घेणं इथपासून ते दिनचर्या वगैरे अशा स्वरूपाच्या गोष्टी पाळणं, नियमित व्यायाम करणं, योगासनं करणं, ह्या सगळ्या गोष्टी आम्ही करायला हव्यात असणाऱ्या स्वरूपाच्या. तर त्या स्तरावरती आता प्रयत्न करणं आणि भारतात आणि भारताबाहेर अशा स्वरूपाचा जर प्रयत्न करायचा असेल तर आता मी इंटरनेटच्या माध्यमातून हे सगळे प्रयत्न करतोय आणि म्हणून आम्ही मगाशी सांगितलं तसं तो एक वेबिनार आम्ही घेतो आता.
त्या वेबिनारचा विषय काय आहे?
प्रिव्हेन्शन ऑफ कॅन्सर हार्ट डिसीज डायबिटीस इन आयुर्वेदिक पर्स्पेक्टिव्ह असाच आहे.
याच्याबद्दल थोडी जास्त माहिती सांगा.
तर तो दर रविवारी सकाळी मी पुण्याहून कंडक्ट करतो, म्हणजे आता मी इथं आलो तेव्हा मी इथनं कंडक्ट करतोय पण एरवी पुण्यातून कंडक्ट करतो सकाळी 7 ते 9. तो इथल्या पॅसिफिक टाईमनुसार संध्याकाळी 6:30 ते 8:30 असा शनिवारी संध्याकाळी होतो इथे. पण लोक ज्या ठिकाणी असतील त्या ठिकाणी ते करू शकतात.
आणि किती वेळ?
आणि हा एकंदर आम्ही वर्षभराचा कार्यक्रम धरलाय, 90 लेक्चर्स आहेत, त्यात 1.5 तास लेक्चर आणि 1/2 तास क्वेश्चन आन्सर असं प्रकरण आहे आणि संपूर्ण जीवनशैलीच्या संदर्भामध्ये त्याच्यातनं मार्गदर्शन मिळतं. आणि मग ह्या रोगांना किंवा सगळ्याच रोगांना प्रतिबंध व्हावा ह्यासाठी म्हणून त्यातनं मार्गदर्शन करणं हा आम्ही फाउंडेशन कोर्स असं धरलाय. आणि आम्हाला एक खरं म्हणजे ग्लोबल नेटवर्किंग करायचं आहे. त्यामध्ये वैद्य आहेत, योग प्रॅक्टिशनर्स आहेत, मॅस्युअर्स आहेत. त्याच्यात एक मानसिक ताणतणाव कमी करण्यासाठी म्हणून अभ्यंगाचा म्हणजे शरीराला मालिश करणं आणि शिरोधारा वगैरे या गोष्टींचा खूप चांगला परिणाम होतो. आणि मग त्याच्या जोडीला इतर मंडळी म्हणजे आम्ही त्या ज्योतिषाचाही खरं तर भाग घेतो. कारण पुष्कळ वेळा असंही सापडतं की कारण काहीही सापडत नाही, त्यांच्याकडेही सापडत नाही, आमच्याकडेही सापडत नाहीत. रोग तर असतो, मोठा असतो आणि विशेषतः लहान मुलांमध्ये जेव्हा हे सगळं प्रकरण सापडतं त्या ते मिझरेबल असतं या सगळ्या प्रकरणांमध्ये. तर त्याच्यात एक गमतशीर मला जर्मनीतला एक अनुभव सांगण्यासारखा आहे या प्रकरणामध्ये आणि तो बऱ्याच गोष्टींवरती प्रकाश टाकणार. एक 4 वर्षाचा मुलगा अगदी बेडरिडन डेथ बेडवरती असलेला 2-3 दिवसात मरेल कॅन्सरनी. जन्मतःच कॅन्सर होता आणि तो ब्रेनमध्ये गेला होता आणि वेदना त्याला तीव्र होत्या कमरेपासून पायाला संपूर्ण. मला खूप आग्रह झाला की तुम्ही जाऊन एकदा पेशंट बघा अशा स्वरूपाचं होतं. ते खरं म्हणजे एसएन नावाचं रेल्वे स्टेशन आहे, मी हॅम्बुर्गहून बॉर्नला येत होतो तेव्हा तिथे एसएन स्टेशनहून 1 आवर ड्राईव्हवरती तो होता राहायला. ते मी गेलो शेवटी खूप आग्रह झाला म्हणून आणि गेलो तेव्हा त्यांनी असं करून ठेवलं होतं की पोटामध्ये एक व्हेनेसेक्शन करून मॉर्फिनची एम्पिल लावून ठेवली होती. मुलगा जागा झाला की तो रडायला लागायचा. मग आई वडील शेजारी बसून असायचे, तो रडायला लागला की ते मॉर्फिन टोचायचं म्हणजे एम्प्यूल प्रेस करायची की ते मॉर्फिन रिलीज व्हायचं. मग तो ड्राउझी व्हायचा आणि झोपायचा. तेव्हा दुसरं काही म्हणजे क्वालिटी ऑफ लाईफ असं काही प्रकरणच नव्हतं. ते आपलं जागा झाला की ते टोचायचं. कर्मधर्मसेवकाने मी पोचलो त्याच वेळेला तो जागा झाला आणि तो रडायला लागला. तर मी त्यांना म्हणलं आता तुम्ही मॉर्फिन नका टोचू, मला काय करता येईल असं मी प्रयत्न करतो. त्यांना तेल मागितलं, ऑलिव्ह ऑइल घेतलं कमट करून आणि त्यांनी मी मसाज केला पायाला. आमच्या दृष्टीने वेदना वाताखेरीज नाही, त्या आमच्या दृष्टीने वातदोष हा त्यातला प्रधान वेदना हे करायला. तर मग त्याला मसाज दिला, त्यांनी सुरुवातीला थोडं रेझिस्ट केलं, नको वगैरे असं केलं, पण मी ते नेटानी केलं. 15-20 मिनिटाच्या मसाज नंतर तो झोपला, विदाऊट मॉर्फिन झोपला. तर माझ्या दृष्टीने ही मोठी अचीवमेंट होती कारण अशा ठिकाणी मी नवीन कुठेतरी गेलोय आणि एकदम तो मुलगा रडायला लागलाय, 4 वर्षाचा मुलगा, आणि मग मसाज करून तो झोपला, ही मोठी अचीवमेंट होती. मग मी आईशी बोलायला सुरुवात केली, कारण हे सगळं गेल्यानंतर हाच उद्योग झाल्यामुळे. हकीकत चमत्कारिक होती. तिचं म्हणणं की तिला गर्भारपणामध्ये खूप स्ट्रेस होता, तिने हेवी स्मोकिंग केलं असं 30 सिगारेट दिवसाला, आणि मग तो मुलगा जन्माला आला, तो कॅन्सर घेऊन जन्माला आला. आणि मग आता तिचं ते बघवत नव्हतं, 4 वर्षाचा तो आता 2 दिवसात जाणार अशी कंडिशन. ती पुन्हा प्रेग्नंट होती, 7वा महिना चालू होता. आणि आता तिचं म्हणणं असं होतं की मला त्याचं ते बघवत नाही, अमुक तमुक, आणि ती पुन्हा स्मोकिंग करत होती. घरच्यांनी तिला शिव्या घातल्या, डॉक्टरांनी शिव्या घातल्या, पण तिचा आपला एकच दोष, आय कांट सी हिम लाईक दिस अँड देन आय गेट व्हेरी मच स्ट्रेस अँड देन आय स्मोक असणार अशा स्वरूपात. ते सगळं ऐकल्यानंतर मी म्हणलं, लुक, वी हॅव अ डिफरंट अप्रोच. म्हणलं तर सगळे काय म्हणणार, वेगळा असणार अशा स्वरूपात. मी म्हणलं, या मुलाच्या आयुष्याकडे बघितलं तर त्याला 4 वर्षाचं आणि तेही मिझरेबल लाईफ मिळालं, म्हणजे काही यातनामय असंच आहे ते. आणि अपरेंटली त्याची चूक काय आहे, तुला स्ट्रेस होतास, तू स्मोकिंग केलंस, तुला शिक्षा मिळावी, ठीक आहे, मुलांनी काय पाप केलं, पण ज्या अर्थी 4 वर्षाचा मुलगा तो काही या प्रकारचं हेतुसेवन वगैरे असणार अशा स्वरूपाचं काही करत नाहीये, पण तो भोगतोय, तर हे आमच्या म्हणण्याप्रमाणे कर्मविपाक नावाचं प्रकरण असतं. मागच्या जन्मात काहीतरी ते घेऊन आला, आयुर्वेद पुनर्जन्मामध्ये बिलीव्ह करतो असणार अशा स्वरूपाचं. आणि तुझ्या या कर्मामुळे, स्मोकिंग आणि स्ट्रेसमुळे, तो अशा प्रकारचं सोल इन्व्हाइट केलंस तुझ्या याच्यामध्ये, आणि जर असं पुन्हा घडू नये असं जर वाटत असेल तर तो आता इमिजिएट स्मोकिंग थांबव. समोर तिला ते पटलं, त्यांनी थांबवलं स्मोकिंग. इन द मीन वाईल तो पुन्हा जागा झाला, त्याच्या वडिलांना सांगितलं आता तुम्ही मसाज करा. त्यांनी मसाज करूनही तो परत झोपला 15-20 मिनिटांनी. मी त्यांना सांगितलं, तुम्ही थोडं दूध सोनं घालून उकळून ठेवा तयार. आणि मग तो जागा झाला पुन्हा. त्यात त्याने पहिल्यांदा मला भूक लागली असं सांगितलं, आणि मग त्याला ते दूध दिलं, तो 2-4 घोट दूध प्याला, पण क्वालिटी ऑफ लाईफ आली. जी क्वालिटी ऑफ लाईफ अजिबातच नव्हती, नुसते शेजारी बसून तो रडला की त्याला ते एम्फिलटोचायचं असं जे प्रकरण होतं, त्या फेजमधनं तो थोडासा बाहेर आला. तो 15 दिवस जगला, 2-3 दिवस जगण्याची अपेक्षा होती, तो 15 दिवस जगला. पुढचं चाईल्ड तरी हेल्दी आलं, आता ते नशिबाचा भाग म्हणायचा, कारण 7व्या महिन्यापर्यंत स्मोकिंग केलंच होतं तरी सुद्धा. पण तिने स्मोकिंग सोडलं, त्या दिवसापासून सोडलं असणार अशा स्वरूपाचं. तर जिथं अशा स्वरूपाची परिस्थिती सापडते की काही कारण सापडत नाहीयेत, आजार तर गंभीर आहे, तर शेवटी आयुर्वेद शास्त्र आहे, आणि त्यांचं म्हणणं जर कार्य दिसतंय, इफ देर इज एन इफेक्ट देर हॅज टू बी अ कॉज. आम्हाला कळत नाही असं तुम्ही फार तर म्हणाल, पण देर हॅज टू बी अ कॉज, नाहीतर मग इफेक्टच नाही असं होऊ शकतं. आणि मग त्याचे काही उलगडे कदाचित दोषशास्त्रातून होऊ शकतात असं असतं. आम्ही त्यांना सांगतो की तुम्ही कोणाला विश्वास आहे त्याच्यावरती तुम्ही ठेवा, त्यांना तुम्ही काय त्यांना जप शांती होम असं काही सांगितलं तर करा, पण आमच्या ट्रीटमेंटच्या जोडीला ह्याही गोष्टी करा असं आम्ही त्यांना सांगतो. आणि काही वेळेला प्रोग्नोसिस, डायग्नोसिस आणि ट्रीटमेंट अशा 3 आस्पेक्टनी आम्ही ज्योतिषाचा पण भाग त्याच्यामध्ये सांगतो, म्हणजे करायला असणार, पण आम्ही आमच्यावरती जबाबदारी काही घेत नाही. तुम्हाला कोणाला गाठायचं त्यांना तुम्ही गाठा, आमच्या दृष्टीने तुम्हाला ते करायचं असेल तर तुम्ही उपचार करा असं आम्ही त्यांना सांगतो त्यामध्ये. तेव्हा हा एक सर्वसमावेशक अशा स्वरूपाचा विचार त्याच्यामध्ये व्हायला हवा. आणि या प्रकारचं जे ग्लोबल नेटवर्किंग झालं तर लोकांना त्याच्यातून फायदा होईल. म्हणून आम्ही वेबसाईटला असं केलंय की मॅपिंग ऑफ सर्व्हिसेस म्हणून एक प्रकरण आहे health-iurvedaworld.com. आणि त्याच्यातून तुम्ही सिलेक्ट कंट्री, स्टेट, सिटी, सिटी एरिया आणि काइंड ऑफ सर्व्हिस, तुम्हाला वैद्याला कोणाला तरी गाठायचं आहे, तुम्हाला कोणतरी योग टीचर हवा आहे वगैरे वगैरे, तर पुण्यातलं ते सापडतात, कारण पुण्यापासून सुरुवात झाली, अजून त्याचा म्हणण्यासारखा त्या कन्सेप्टचा स्प्रेड नाही झालेला. पण असं मला जगभरातले नेटवर्किंग करायचं आहे. आणि मग त्याच्यातून लोकांना निदान गायडन्स मिळेल, काही नाही तर निदान योग तरी जगभरात पसरलेला आहे, त्या लोकांनी योगाच्या टीचर्सकडे तरी जावं, आणि थोडाफार प्रयत्न, प्राणायाम, ध्यान वगैरे या गोष्टीतून रिलीव्ह होण्यासाठी थोडा प्रयत्न करावा. वैद्याची जोड मिळाली तर उत्तमच आहे असणार अशा स्वरूपाची. आणि म्हणून हा खरं म्हणजे फाउंडेशन कोर्स आणि मग इन डेप्थ कोर्स त्याच्या पुढचे अशा स्वरूपाचे राहतील. त्याला आम्ही institute of eayurved.com म्हणून एक वेबसाईट आहे, institute of eayurved.com. तर त्याच्यावरती ह्या वेबिनारची माहिती आहे.
बरं.
आणि आता मी इंटरनेटच्याच माध्यमातून आमचं एक गुरुकुल म्हणजे रेग्युलर शिकवणं शिकणं आणि शिकवणं असं करतो. मी मूळ ग्रंथ वाचतो असं एक आता दर सोमवार बुधवार शुक्रवार असं आम्ही आता अष्टांग संग्रह नावाचा ग्रंथ वाचन चालू आहे. पण हे जन्मभर करायचं व्रत आहे, शिकत राहावं जन्मभर अशा उद्देशाने करायचं. आणि मग ते मूळ ग्रंथ वाचन आणि अनुभव ह्या दोन्हीतून जो काही मोठा परिणाम अशा स्वरूपाचा साधता येईल तो आम्हाला सगळ्या जगाला उपयोगी पडणार अशा स्वरूपाचा आहे. शेवटी माझं म्हणणं हे ऋषीमुनींनी दिलेली देणगी आहे, केवळ भारतीयांसाठी म्हणून आहे असंही नाही, मानव जातीसाठी म्हणून असलेली देणगी आहे. आणि ते चिरंतन शाश्वत अशा प्रकारचं तत्वज्ञान आहे. त्यामुळे तो आत्ताच्या काळात 2000 मध्ये आयुर्वेद किंवा 2000-5000 मध्ये काय असेल कुठल्याही काळामध्ये तो उपयोगी पडेल असं त्याचा भरभक्कम पाया आहे. तर ह्या प्रकाराने ते लोकांपर्यंत पोचावं आणि खऱ्या अर्थाने जग रोगमुक्त व्हावं, निरोगी राहावं ह्या संकल्पनेसाठी म्हणून हा सगळा प्रयास आहे.
वैद्य गाडगीळ, तुम्ही ज्या पद्धतीने या सगळ्या भारतीय संस्कृतीतून आलेल्या वेगवेगळ्या शास्त्रांचा आणि एस्पेशली आयुर्वेदाची जी ओळख आम्हाला करून दिलीत आणि आमच्या जगभराच्या श्रोत्यांना करून दिलीत त्याबद्दल खरोखरच त्या सर्वांच्या तर्फे मला तुमचे मनापासून आभार मानायचे. तुम्ही आमच्याकडे आलात आणि तुमच्या इतक्या धावपळीच्या कार्यक्रमातून सुद्धा थोडा वेळ काढून आमच्याशी या गप्पा मारल्यात त्याबद्दल ई प्रसारणतर्फे आणि आमच्या सर्व श्रोतांतर्फे मी तुमचे मनापासून आभार मानतो. धन्यवाद.
माझे तुम्हा सर्वांना नक्कीच धन्यवाद.